आज के कार्यक्रम की शुरुआत एक कलकत्ते की घटना से करने जा
रहे हैं।
बहुत समय पहले की बात है, अंग्रेजों के काम में एक कलकत्ते में एक ऐसा रोड था जिस रोड पे चार घोड़ों की गाड़ी ले आना मना था।
Zur Zeit, als die Engländer in Indien waren und es gab eine große Straße und auf dieser Straße war es verboten, mit einem vierspännigen Pferdewagen zu fahren.
चार घोड़ों की गाड़ी लेने का सम्मान केवल वाइसराय को प्राप्त।
Und den vierspänner Pferdewagen zu fahren hatte nur der Vizekönig das Recht, mit einem Vierspänner auf dieser Straße zu fahren.
एक गांव का फेरू जिसको वो नियम पता नहीं था, वो चार घोड़ों की गाड़ी वहां से लेके गए।
Und ein Mann aus einem Dorf, ein Grundbesitzer, der wusste diese Regel nicht und er kam mit einem vierspännigen Pferdewagen und fuhr auf dieser Straße.
तो ट्रैफिक पुलिस ने उसको पकड़ा, घोड़ागाड़ी को पकड़ा, उसको जेल में डाल दिया और घोड़ागाड़ी जब्त कर ली।
Und dann hat ihn die Polizei angehalten und hat seinen Pferdewagen in Beschlag genommen und ihn ins Gefängnis gebracht.
उसने अपने जवान वकील को फोन किया कि मुझे अरेस्ट कर लिया है। तो वकील आया, उसने घोड़ागाड़ी देखी, उसको देखा और उसको आश्वासन दिया, कल सवेरे मैं तुझे कोर्ट में छुड़ा दूंगा।
Und dann hat seinen jungen Rechtsanwalt zur Hilfe gerufen und hat ihm gesagt, du musst mir helfen, ich bin hier im Gefängnis, weil ich einen Vierspänner gefahren habe auf der Straße. Und der Rechtsanwalt, der ist gegangen und hat sich den Pferdewagen angeschaut und ist dann zu dem Grundbesitzer ins Gefängnis gegangen und hat gesagt, mach dir keine Sorgen, ich werde dich morgen früh freikriegen.
दूसरे दिन उसके ऊपर आरोप पत्र पढ़ा गया कि इसने यहाँ पे चार घोड़ा गाड़ी ले आने का नियम था कि यहाँ से नहीं ले जाए, इसने नियम को तोड़ा है, इसलिए ये दंड का पात्र है।
Und
Am nächsten Morgen war die Gerichtsverhandlung und er war angeklagt, dass er mit einem Vierspänner auf dieser Straße gefahren ist und das ist gegen die Regel und deswegen muss er bestraft werden.
खेडूत के वकील ने कहा आपका नियम बराबर है लेकिन मेरे वकील ने आपका नियम तोड़ा ही नहीं है मुझे घोड़ा गाड़ी कोर्ट में पेश करने की अनुमति दी है
Und sein Rechtsanwalt, der hat dann gesagt, ja, das ist richtig, aber mein Klient, der hat diese Regel gar nicht gebrochen. Er hat nicht einen vierspännigen Pferdewagen gehabt.
तो घोड़ा गाड़ी कोर्ट में पेश की गई और उसने वकील ने जज साहब को कहा जज साहब थोड़ा नीचे आकर के देखो ये चार घोड़े नहीं दो घोड़े और दो घोड़ियां हैं तो कहां नियम तोड़े
Und der Pferdewagen, der wurde dann ins Gericht vorgefahren und der Rechtsanwalt, der sagte zum Richter, jetzt schauen Sie mal, bücken Sie sich ein bisschen und dann werden Sie sehen, dass mein Klient die Regeln nicht gebrochen hat. Dann werden Sie sehen, dass es nur zwei Pferde sind und zwei Stuten.
तो वो जज नीचे आए उन्होंने झुक करके देखा सचमुच दो घोड़ियां थी और दो घोड़े थे तो उसने कहा बराबर है नियम नहीं तोड़ा है तो उसने उसको छोड़ दिया और नया नियम बनाया यहां से घोड़े और घोड़ियों की गाड़ी ले आना मना है
Und der Richter hat sich gebückt und das so gemacht, wie der Rechtsanwalt gesagt hat. Und hat festgestellt, dass es wirklich zwei Pferde und zwei Stuten waren und hat gesagt, ja, du hast recht, der Klient, der hat nicht die Regel gebrochen. Und der wurde freigesprochen und dann danach ist wieder eine neue Regel gemacht worden und darin stand, dass man Pferde und Stutenwagen nicht als Vierspänner auf dieser Straße fahren darf.
यह घटना मैंने आपको इसलिए सुनाई कि दुनिया में कितनी भी पुलिस इकट्ठा कर लो, कितने भी कानून बना लो, कभी अपराध रोका नहीं जा सकता।
Und die Geschichte hat Swamiji uns erzählt, weil uns damit verdeutlichen will, dass egal wie viele polizeilichen Regeln, wie viele Gesetze wir machen, man kann die immer auch biegen und interpretieren, so dass man, wie man will.
उसके दो कारण हैं। एक तो क्या होता है? कुछ सालों के बाद में अपराधी जो है ना नए पैदा होते हैं और 25 साल बाद कानून पुराना हो जाता है। तो उसमें से कोई ना कोई रास्ता नई पीढ़ी निकाली लेती है।
Und das ist so, weil nach 25 Jahren gibt es eine neue Generation und diese neue Generation, die wird neue Methoden erfinden, wie sie Verbrechen begehen kann und die Gesetze, die sind 25 Jahre alt und sie können damit mit neuen Methoden die Gesetze umgehen und können dann nicht bestraft werden.
Manushya ko aparadh karne se वो स्वयं ही रोक सकता है बाकी दुनिया का कोई कानून उसको नहीं रोक सकता
Und der Mensch, der kann sich nur selber abhalten davon Verbrechen zu begehen. Kein Gesetz der Welt kann die Menschen davon abhalten Verbrechen zu begehen.
इसका कारण है मनुष्य कानून बनाता है मनुष्य कानून तोड़ता है उसमें से रास्ता भी मनुष्य ही निकाल लेते हैं
Und das ist der Grund dafür ist dass der Mensch Gesetze macht und der Mensch bricht die Gesetze und der Mensch findet einen Weg, die Gesetze zu umgehen.
इसलिए मनुष्य को सुधारने के लिए मनुष्य से बनाया हुआ कानून पर्याप्त नहीं है।
Deswegen ist das Gesetz, das von Menschen gemacht wird, nicht geeignet, um den Menschen davon abzuhalten, Verbrechen zu begehen.
इसलिए मनुष्य को सुधारने के लिए आत्मा का नियम पर्याप्त है, वो उसको अपराध करने ही नहीं देगा।
Deswegen ist, um den Menschen zu kontrollieren, sind die Regeln der Seele anzuwenden und nur die Seele kann den Menschen davon abhalten, Verbrechen zu begehen.
अगर आपकी आत्मा स्ट्रांग हो जाती है, आपकी आत्मा मजबूत हो जाती है, तो आपके हाथ से कभी भी गलत काम हो ही नहीं सकता। आप करना चाहो तो भी नहीं हो।
Wenn eure Seele stark ist, wenn sie kraftvoll ist, dann wird sie euch nie erlauben, etwas Falsches zu tun. Ihr könnt an gar nichts Falsches machen.
तो आप सोचो ना, आत्मा को सशक्त कर दे, सामाजिक बुराइयां दूर कर दे, सामाजिक अपराध रोक दे, समाज कार्य कितना अच्छा हो सकता है, और ये सब योग के माध्यम से संभव है।
Stellt euch mal vor, wenn alle Seelen kraftvoll werden und dann werden keine schlechten Taten in der Gesellschaft begangen, was dann für gute Arbeit in der Gesellschaft geleistet werden kann, dann kann niemand ein Verbrechen begehen.
अभी सामूहिक प्रयासों से कारण, सामूहिक प्रयत्न के कारण 21 जून को एक योग का महत्व मिला है, योगा डे मनाया जा रहा है।
Und jetzt wird durch kollektive Anstrengungen haben wir es erreicht, dass der 21. Juni immer als Welt-Yoga-Tag gefeiert wird.
लेकिन आप देखो ना, जैसे 21 जून आता है ना, सब जगह न्यूज़पेपर पे, टीवी पे, रेडियो पे योग यानी योगासन, योग यानी योगासन केवल यही प्रचार प्रसार हो रहा है, जबकि योग का एक अंग मात्र योगासन है।
Und aber ihr werdet sehen, dass am 21. Juni in allen Medien, in allen Zeitungen nur von Yoga-Stellungen, von den Körperübungen berichtet werden wird. Und es wird so getan, als ob Yoga nur Gymnastikübungen sind. Und dabei ist dieser Hatha-Yoga mit Körperübungen, das ist nur ein kleiner Teil vom Yoga.
मुझे ये डर है कि अगर ऐसा ही 50 साल तक चलता रहा तो आगे वाली जो जनरेशन आएगी ना, अगली वाली जो पीढ़ी आएगी, वो समझेगी योगासन यानी योग, जबकि योग का क्षेत्र खूब विशाल है।
स्वामी जी befürchtet, dass wenn das noch weiter für 50 Jahre so gehandhabt wird, dann wird die neue Generation, die dann lebt, wird das Verständnis haben, dass Yoga gleichgesetzt ist mit diesen Körperübungen und nichts weiß von dem großen Gebiet für das, was Yoga eigentlich ist.
देखिए, हमारे पूर्वजों ने विश्व एक घर है, विश्व एक फैमिली है, ये जो विचार रखा था ना, वो विचार को केवल और केवल योग के माध्यम से पूर्ण किया जा सकता है।
Also die Vorfahren in Indien, die haben gesagt, dass die ganze Welt eine Familie ist, ein Haushalt ist, zusammenhängt. Und diese Vorstellung, diesen Plan, der kann nur mit Yoga umgesetzt werden.
पिछले 22 सालों से मैं योग का प्रचार प्रसार पूरे विश्व भर में कर रहा हूँ, और उसके आधार पर आपको कह सकता हूँ, केवल योगी के माध्यम में जिससे मनुष्य मनुष्य से जुड़ सकते हैं।
Seit den letzten 22 Jahren ist Swamiji unterwegs und sagt auf der ganzen Welt, diese Art von Yoga, die kann man nur durch Meditation, diesen Zustand, eine Weltfamilie kann man nur durch Yoga erreichen.
इसलिए इस उम्र में भी मैं विश्व भर में घूम के एक ही बात बता रहा हूँ, योगासन यानी योग नहीं है, योग का क्षेत्र खूब विशाल है।
Und Swamiji ist auf der ganzen Welt unterwegs, um den Leuten zu erklären, dass Yoga nicht nur Körperübungen sind, dass Yoga ein ganz großes Gebiet ist. Einmal ist Swamiji in Australien gewesen. In Australien sind 5 Yoga-Lehrer gekommen, um sich mit Swamiji zu treffen.
पांचों योगा टीचर का सुंदर सुडौला शरीर था, जैसे एखादे फैक्ट्री में से गुड़िया निकालते ना, खट 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 खट, एक ही साइज की वैसा।
Und alle 5 Yoga-Lehrer hatten einen wunderschönen, wohlgeformten Körper. Sie sahen aus wie Puppen, die aus der Retorte kamen.
और पांचों योगा टीचर का खूब खराब, खूब वीक, खूब कमजोर चित्त था।
Aber allen 5 alle 5 Yoga-Lehrer hatten einen ganz, ganz schlechten Bewusstseinszustand.
मुझे खूब विचित्र लगा, योगा-टीचर है, इसका चित्त भी शुद्ध होना चाहिए।
Und Swamiji hat sich gewundert und er hat gesagt, das ist komisch, wenn die Yoga machen und Yoga-Lehrer sind, dann müssten die auch einen guten Bewusstseinszustand erlangt haben.
वो कार्यक्रम खत्म हो गया, उसके बाद में जैसे मैं घर गया ना, तो घर पे मेरे को अचानक मेरे नानी की बात याद आ गई।
Und das Programm war dann zu Ende und Swamiji ist nach Hause gegangen. Und als er dann zu Hause war, ist ihm auf einmal eine Geschichte eingefallen, die von seiner Großmutter.
मेरे नानी के सामने कोई भी जवान लड़की खूब देखकर मिरर देखती थी, तो वो उससे जोर से डांट लगाती थी, मिरर मत देख, मिरर मत देख, और मैं सोचता था वो लड़की मिरर देख रही, नानी का क्या जा रहा है।
Und die Geschichte ist so, dass die Großmutter, wenn ein junges Mädchen vor ihr war, die sich immer wieder im Spiegel betrachtet hat, dann hat die Großmutter mit dem jungen Mädchen geschimpft und hat gesagt, du sollst nicht immer wieder in den Spiegel schauen, schau nicht in den Spiegel, schau nicht in den Spiegel. Und Swamiji hat sich damals gewundert, was hat denn die Großmutter dagegen, was geht die das denn an, wenn das Mädchen sich im Spiegel anschauen will, dann soll sie sich doch anschauen.
उस दिन मुझे नानी के डांटने का अर्थ समझ में आया। वो लड़की मिरर में क्या देखेगी? अपने अंग प्रत्यंगों को देखेगी, जबकि सारा शरीर नाशवान है। तो ज्यादा चित्त अगर शरीर पे डालोगे तो आपके चित्त का नाश होगा।
Und an diesem Tag in Australien konnte dann Swamiji verstehen, warum die Großmutter mit den Mädchen geschimpft hatte. Denn auch wenn der Körper schön ist, er ist einfach vergänglich, und dadurch, dass man seine Aufmerksamkeit wiederholt immer nur auf das Vergängliche richtet, dadurch wird das Bewusstsein schwach.
दूसरे दिन फिर पांचों योगा टीचर आई। मैंने उनको कहा, आप केवल शरीर सुडोल बनाने के लिए योग मार्ग में आए थे ना? तो उन्होंने कहा, स्वामी जी, अध्यात्म से हमारा कोई लेना देना नहीं।
Und am nächsten Tag sind wieder diese fünf Yoga-Lehrer zu Swamijis Programm gekommen, und Swamiji hat sie gefragt, stimmt, ne? Ihr habt nur Yoga gemacht, um einen schönen Körper zu erlangen. Und die Yoga-Lehrer haben gesagt, ja, Swamiji, das ist richtig. Wir haben kein Interesse an Spiritualität. Wir wollten nur uns einen schönen Körper gestalten.
मैंने उनको कहा, आपका शरीर सुडल हो गया, लेकिन अब चित्त का नाश हुआ है, उसका क्या? अगर आप चित्त को सुधारना चाहते हो तो एक घंटा रोज आकाश की तरफ देखो, तो आकाश नाशवान नहीं है, आपका चित्त स्ट्रांग होगा।
Und Swamiji hat gesagt, ja, also ihr habt jetzt erreicht, was ihr wolltet, ihr habt einen wunderschönen Körper, aber was machen wir denn jetzt mit eurem Bewusstsein, das ganz schwach und zerstört ist, was sollen wir dazu machen? Und Swamiji hat ihnen dafür eine Übung gesagt. Er hat gesagt, schaut jeden Tag für eine Stunde lang in den Himmel, denn der Himmel, der ist nicht vergänglich, und dadurch wird euer Geist langsam gereinigt werden und wieder kraftvoll werden.
इस घटना से डॉक्टरों ने भी सबक लेना चाहिए। जब एक औरत अपने शरीर को बहुत देर देखती है तो उसका चित्त नाश होता है। डॉक्टर तो दिन भर में पता नहीं कितने शरीरों पे चित्त डालते।
Und dieser Effekt, das betrifft auch die Ärzte, denn die Ärzte, die jungen Mädchen, die haben sich ja nur ab und zu im Spiegel angeschaut, aber die Ärzte, die haben den ganzen Tag mit Körpern zu tun. Sie richten ihre Aufmerksamkeit den ganzen Tag auf die vergänglichen Körper der Patienten.
Yani Yogasan, yani Yog nahi. Yoga Kshetra khub vishal hai, khub bada hai.
Also das heißt, Yoga bedeutet nicht nur die Yoga Asanas. Das Gebiet von Yoga ist sehr, sehr weit, sehr groß.
देखिए, मैं योगासन का विरोधी नहीं हूँ। योगासन करके अगर आप योग मार्ग में आएंगे तो जल्दी प्रगति करेंगे, जल्दी प्रोग्रेस करेंगे।
Schaut mal, Swamiji ist nicht ein Yoga-Lehrer, der Yoga-Asanas unterrichtet. Und wenn ihr Yoga-Asana lernt, dann werdet ihr natürlich darin ganz schnell Fortschritte erlangen.
योगासन से क्या होता है? हमारा शरीर पे नियंत्रण हो जाता है। तो जब आप ध्यान करने बैठोगे, मेडिटेशन करने बैठोगे ना, तो जो आपको 20 मिनट पहले स्ट्रगल करना पड़ता है ना शरीर के विरोध का, वो नहीं करना पड़ेगा।
Der Gewinn von Yoga Asanas ist, dass man Kontrolle über den eigenen Körper erlangt, und wenn ihr dann zur Meditation euch hinsetzt, und was normal geschieht, dass wir erstmal 20 Minuten mit unserem Körper kämpfen, weil er gegen uns arbeitet, wenn wir uns zur Meditation hinsetzen wollen. Den Gewinn haben wir, wenn wir Yoga üben, dass wir dann nicht mit unserem Körper kämpfen müssen, weil wir durch die Yoga Asanas Kontrolle über unseren Körper erlangen können.
Ashtanga Yoga ki pehli padan Yogasana hai, lekin antim padan Samadhi hai na.
Ashtanga Yoga, der achte Pfad des Yoga, das sind acht verschiedene Wege, und der erste Weg davon sind die Yoga Asanas. Und dann, es gibt aber noch sieben weitere Pfade, die zum Ashtanga Yoga gehören.
Dusri ek aur ghatna aapko batata hu.
Einen weiteren Fall erzählt uns Swamiji jetzt.
UK mein ek Christian Padri ke ghar mein utra hua tha, to TV ke upar ek karyakram aa raha tha. Ek vyakti कैरलियन फोटोग्राफी का कैमरा लेके आया, जो अलाउंसर थी ना, वो लड़की को बोला मैं तेरा फोटो निकालूंगा, उसके आसपास कौन से रंग आया वो देखूंगा, और उसके बाद मैं बताऊंगा तू कैसी लड़की।
In England ist Swamiji im Haus eines Sadaks zu Besuch gewesen, und der Fernseher war an, und im Fernsehen lief ein Programm, da hatte jemand eine Kirlian-Fotografie-Kamera mit, und in der Fernsehsendung sagte jemand, da war ein Mädchen und der sagte, ich werde von dir ein Foto mit der Kirlian-Kamera machen und aufgrund dieses Fotos kann ich dir dann sagen, wie deine Aura ist.
उस कैमरेमैन ने उस लड़की का फोटो निकाला फोटो के आसपास जो रंग आया वो देखे उसके बाद में वो लड़की कैसी है उसका वर्णन किया मैंने उस क्रिश्चियन पादरी को कहा मेरे को आवश्यकता नहीं है लड़की की मेरे को आवश्यकता नहीं है कैमरे की मेरे को आवश्यकता नहीं है फोटो की रंग की मैं ऐसे ही बता सकता हूँ
Und Swamiji hat gesehen, wie in der Fernsehsendung ein Foto von dem Mädchen gemacht wurde mit der Kamera und im Fernsehen wurde dann die Farben des Aura-Fotos betrachtet und dann hat dieser Mensch im Fernsehen alles über das Mädchen erzählt, in welchem Zustand sie ist. Und Swamiji hat zu der Person, in dessen Haus er war, gesagt, das kann ich auch machen, aber ich brauche dazu weder eine Kamera, noch muss ich ein Foto machen. Ich brauche nicht einmal das Mädchen vor mir, dass ich sie sehen kann.
दूसरी बार जब मैं यूके गया ना तो उन्होंने मेरा एक कार्यक्रम रखा मैं बैठा हुआ था लंदन के एक वीनस टीवी के स्टूडियो में और दुनिया से लोग मुझे केवल इतना पूछते थे स्वामी जी मुझे मार्गदर्शन करो तो मैं उनकी समस्याएं जानता था उनकी प्रॉब्लम जानता था उसका निदान बताता था
Und als ich das nächste Mal in England zu Besuch war, hatten sie für mich ein Programm im Venus TV organisiert und da saß dann Swamiji und die Leute aus der ganzen Welt konnten einfach anrufen und nicht mal mussten sie ihren Namen sagen und Swamiji hat alles über sie erzählt, wie ihre Aura ist, was sie für Probleme haben und auch die Lösung dafür.
Jo Alon Sir tha na, Anwar Raja, wo bole Bharat se mahan jyotishacharya aaye hue hain, ab aapka naam bhi mat batao to wo aapke bare mein sab kuch bata dete.
Und der Ansager, der Swamiji zu dem Programm angekündigt hat, der hat gesagt, aus Indien ist ein ganz großer Astrologe heute bei uns und er kann Ihnen alles sagen.
Jab mere haath mein mic aaya na, to maine bataya, pehli baat to main jyotishacharya nahi hu, ek. Aur dusra, main batata kaise hu, jis prakar se pratyek vyakti ki anguthi ki chhap alag alag hai, theek usi prakar se aap sabka aura unique hai, aapke jaisa aura duniya mein kisi ka nahi.
Und Swamiji, als er dann das Mikrofon hatte, dann hat er gesagt, dass er wirklich kein Astrologe ist, dass er über Astrologie nichts weiß, aber er kann die Aura sehen und dass die Aura von jedem Einzelnen unterschiedlich ist, individuell ist, so wie unser Fingerabdruck individuell ist.
Yani, Yoga ka kshetra itna mahan hai, itna bada hai. एक स्थान पर बैठ के दुनिया के किसी भी व्यक्ति के बारे में संपूर्ण जानकारी आप एक सेकंड्स के अंदर प्राप्त कर सकते हैं।
Und das Gebiet von Yoga ist also so groß, dass ihr auch wenn ihr euch auf die Aura konzentriert, dass ihr in einer Sekunde alles über irgendeinen Menschen auf der ganzen Welt erfahren könnt.
मैंने 2 साल पहले सांसदों का शिविर लिया था दिल्ली पार्लियामेंट में।
Vor 2 Jahren hat Swamiji ein Seminar für die Mitglieder des Parlaments in Delhi gehalten.
तो उनको मैंने बताया, अगर योग का प्रचार प्रसार करना है, तो आपको 2 बातें चाहिए। एक तो ऐसा नेटवर्क जिसका विश्व भर में नेटवर्क हो, वो नेटवर्क समर्पण ध्यान का है। दूसरा, ऐसा मंत्र जो विश्व मान्य हो, वो मंत्र समर्पण ध्यान का मंत्र है। तो इसके माध्यम से संपूर्ण दुनिया के अंदर योग का प्रचार प्रसार हो सकता है।
Und er hat vor diesen Parlamentsmitgliedern gesagt, wenn ihr Yoga auf der ganzen Welt bekannt machen wollt, dann braucht ihr ein Mittel, so wie die Samarpan-Meditation. Und in der Samarpan-Meditation haben wir eine Technik, die jeder auf der Erde ausführen kann. Und wir haben ein kraftvolles Mantra, das für alle auf dieser Erde wirksam ist, das alle anwenden können.
Dusra. आज जितना सदगुरु को पहचानना आसान है इतना आज के पहले कभी भी नहीं था
Und heute in unserer Zeit ist es übrigens sehr einfach einen Satguru zu erkennen das war noch nie so einfach wie jetzt
अभी क्या मशीनों के द्वारा ओरा जांचा जा सकता है उसके आध्यात्मिक स्थिति को जांचा जा सकता है आध्यात्मिक स्थिति का मापदंड ओरा है लेकिन पहले ये नहीं था ना
Heute haben wir diese Aura-Fotografie-Maschinen und damit können wir einfach ein Foto machen und dann können wir die Aura sehen. der Maßstab, mit dem ein Sadhguru gemessen wird, ist die Aura. Aber früher war es nicht so einfach für jeden, die Aura zu erkennen.
तो ये ओरा की बात मैंने थियोसॉफिकल सोसाइटी में की तो यूके के साधक बोले स्वामी जी तुम्हारे भी तो ओरा बहुत पुराने हैं अगर आज का फोटो निकालते हो तुम्हारा ओरा अच्छा है तो हम ध्यान सीखेंगे
und diese hat über die Aura geredet in der Theosophischen Gesellschaft in London und dann haben die Leute dort im Programm gesagt Swamiji, dein Aura Foto ist auch schon sehr alt und wir werden jetzt ein neues Aura-Foto von dir machen, von jetzt. Und wenn das gut rauskommt, dann werden wir deine Meditation lernen.
तो यूके के साधक मुझे एक डॉक्टर के पास ले गए। डॉक्टर ने एक मशीन रखा था, जैसे सीटी स्कैन करते ना, वैसे मेरे दोनों हाथ उस मशीन पे रखे गए। और उसके बाद में जो हाथ में से स्पंदन आ रहे थे, वाइब्रेशन आ रहे थे, उससे आधे घंटे के बाद में उन्होंने एक ओरा का फोटोग्राफ बनाया, ओरा की रिपोर्ट बनाई।
Diese Leute haben Swamiji mitgenommen zu einem Arzt, der hatte eine Aura-Maschine und da musste Swamiji wie in einen CT-Scan seine Hände auf eine Platte legen und da wurden die Schwingungen in den Händen gemessen und nach einer halben Stunde war dann ein Aura-Foto entsprechend der Energie von Swamiji dann rausgekommen.
वो रिपोर्ट निकालने के बाद में डॉक्टर ने पहला प्रश्न किया, आप जीवंत कैसे हो, क्योंकि ये ओरा उस व्यक्ति का है जिस व्यक्ति का शरीर भाव पूर्णतः छूट गया है, जब शरीर भाव छूट गया तो शरीर भी छूट जाना चाहिए।
Und als das Foto dann fertig war, dann hat der Arzt Swamiji gefragt, wie kommt es, dass sie leben, ihre Aura ist so wie von jemandem, der den Körper nicht mehr hat, der keine Anhaftung mehr an den Körper hat, wie können sie trotzdem lebendig sein?
Und
Swamiji hat ihm dem Arzt erklärt, das ist mein Zustand, den ich in der Meditation erlange. Ich bin nicht den ganzen Tag 24 Stunden in diesem Zustand. Und Swamiji hat gesagt, ich meditiere nur für 30 Minuten am Tag.
Und
für die weiteren 24 Stunden bin ich im Zustand der
Meditation.
Und wenn ich das machen kann, dann können Sie das auch machen.
Aber wie Sie sagen, unsere Familie ist, dann ist meine auch Familie.
Wenn Sie sagen, aber ich habe doch Familie, dann sagt Swamiji, er hat aber auch eine Familie.
Tumhari family to do char logon ki hogi, meri family to lakho sadhakon ki family.
Und wir haben nur eine Familie von 2 oder 4 Personen. Swamijis Familie gehört die Samapan Familie an, das sind hunderttausende von Menschen.
Lekin jab 30 minute baithta hu, us 30 minute mein koi bhi sadhak mere dhyan mein nahi rehta. कोई भी परिवार का सदस्य मेरे ध्यान में नहीं रहता, केवल और केवल मैं और मेरे आत्मा के साथ रहता।
Aber wenn Swamiji für 30 Minuten sich zu seiner Meditation hinsetzt, dann ist in seinem Geist kein einziger seiner Anhänger, niemand ist von seiner Familie ist in seinem Geist und er befasst sich in diesen 30 Minuten nicht mit irgendwelchen Problemen in der Familie.
आप भी आपके आत्मा का एहसास करो, आत्मा के साथ रहना सीखो, 30 मिनट उसके साथ रहना सीखोगे ना तो तुम किसी पे भी निर्भर नहीं रहोगे, तुमको किसी के साथ की आवश्यकता ही नहीं रहेगी, अपने मस्ती में मस्त रहो।
Und wenn ihr lernt auch 30 Minuten so zu meditieren, dass ihr nicht an irgendwelche Probleme denkt, dann werdet ihr auch frei sein von Anspannung und dann könnt ihr den ganzen Tag fröhlich und gelassen leben.
आप जीवन में किसी वस्तु पे निर्भर नहीं रहोगे कि वस्तु मिलेगी तो मेरे को सुख मिलेगा, वस्तु नहीं मिलेगी तो नहीं मिलेगा, कुछ नहीं, तुम तुम्हारे मस्ती में सुख प्राप्त करो।
Und ihr werdet nicht abhängig sein von irgendetwas in der Welt. Ihr braucht niemanden und keinen Gegenstand, kein Hilfsmittel, um glücklich zu sein. Ihr werdet einfach mit euch selbst glücklich sein.
तुम तुम्हारे जीवन में किसी व्यक्ति पे निर्भर नहीं रहोगे कि वो व्यक्ति पास रहेगा तो सुख मिलेगा, वो व्यक्ति पास नहीं रहेगा तो सुख नहीं मिलेगा, नहीं, तुम तुम्हारे सुख के आनंद में मस्त रहो।
ihr braucht in eurem Leben keine andere Person, die ihr in deren Gegenwart ihr dann euch glücklich fühlt. Nein, ihr werdet nicht abhängig sein von davon, dass irgendjemand Bestimmtes anwesend sein muss, damit ihr euch gut fühlt. Ihr werdet unabhängig mit euch selbst einfach glücklich sein.
यानी आप सुख प्राप्त करने के लिए दूसरों के ऊपर निर्भर नहीं रहोगे, सुख तुमको तुम्हारे भीतर से ही प्राप्त होगा.
Das bedeutet, ihr werdet nicht abhängig von irgendjemand anders sein, damit ihr glücklich seid. Ihr könnt einfach aus euch inner, aus eurem inneren Selbst heraus glücklich sein.
आप आनंद प्राप्त करने के लिए दूसरों के ऊपर निर्भर नहीं रहोगे, आपके भीतर से ही आपको आनंद प्राप्त होगा.
Um diese Glückseligkeit zu erlangen, braucht ihr niemanden im Außen, ihr braucht keine andere Person dafür. Ihr werdet aus eurem inneren Selbst heraus Glückseligkeit erlangen.
Samadhan prapt karne ke liye aap kisi pe nirbhar nahi rahoge, samadhan aapko aapke bhitar se hi prapt hoga.
Um Ausgeglichenheit und Zufriedenheit zu erlangen, braucht ihr niemandem im Außen. Ihr werdet einfach aus eurem inneren Selbst heraus zufrieden und glücklich sein.
फिर शांति की खोज आपको विश्व भर में नहीं करना पड़ेगी, विश्व आपके भीतर होगा और शांति आपको आपके भीतर से ही प्राप्त होगी.
Um Frieden zu erfahren, braucht ihr niemandem im Außen. Ihr könnt den Frieden einfach aus eurem inneren Selbst heraus erlangen.
आप सुख के लिए आत्मनिर्भर हो जाओगे.
Um Freude zu erlangen, werdet ihr auch nur auf eure Seele euch verlassen.
आप समाधान के लिए आत्मनिर्भर हो जाओगे.
Um Ausgeglichenheit,
Satisfaction.
Um Zufriedenheit zu erlangen, werdet ihr von eurer Seele abhängen.
आप आनंद के लिए आत्मनिर्भर हो जाओगे.
Um Glückseligkeit zu erfahren, werdet ihr von eurer Seele, euch auf eure Seele verlassen.
आप शांति के लिए आत्मनिर्भर हो जाओगे.
Ihr werdet von eurer Seele abhängig sein, um Frieden zu erlangen.
मेरी इच्छा है आप किसी वस्तु पे, किसी व्यक्ति पे डिपेंड मत रहो, आप आत्मनिर्भर हो जाओ. मैं आपको आपके जीवन में सशक्त करने के लिए आया हूँ, किसी पे निर्भर करने के लिए नहीं.
Swamiji will nicht, dass ihr von irgendetwas abhängig werdet. Swamiji möchte, dass ihr nur von auf eure Seele euch verlassen könnt. Swamiji will euch stark machen, er will euch nicht abhängig machen von irgendeiner Person oder von etwas im Außen. Er möchte, dass ihr euch auf eure Seele verlassen könnt, um alles zu erreichen.
UK mein ek sadhika hai jiske ghar mein karodon ke paintings lage hue hain.
In England gibt es eine Meditierende, die hat hunderttausende von Bildern in ihrer Wohnung.
यानी वो इतनी अमीर है, बोलती स्वामी जी दुनिया की सब चीज में खरीद कर सकती हूँ, कृपया मुझे आत्म शांति दीजिए, आत्म समाधान दीजिए, आत्म आनंद दीजिए.
Und diese Schülerin von Swamiji, die ist sehr, sehr reich und sie kann auf der ganzen Welt alles sich kaufen, was sie nur möchte. Sie hat Swamiji gebeten, Swamiji, bitte lehre mich, wie ich mich auf meine Seele verlassen kann.
ये सब बातें आपको केवल 30 मिनट ध्यान करके आपके भीतर से ही प्राप्त हो सकती है.
Das alles könnt ihr erreichen, indem ihr nur einfach für 30 Minuten täglich Meditation macht.
फिर आपको बाहर से ज्ञान प्राप्त करने की आवश्यकता ही नहीं, सब ज्ञान आपको आपके भीतर से प्राप्त होगा, क्योंकि आप आपके ही गुरु हो जाओगे.
Und dann braucht ihr nicht mehr Wissen von außen, alles Wissen wird euch von innen, von eurer Seele aus zur Verfügung gestellt.
समर्पण ध्यान संस्कार का यही उद्देश्य है कि आप आपके गुरु हो जाओ.
Der Zweck der Samarpan Meditation ist, dass ihr euer eigener Guru werdet.
आप आपके जीवन में आत्मनिर्भर हो जाओ, स्वावलंबी हो जाओ.
Ihr werdet in eurem Leben nur von eurer Seele abhängig sein, ihr werdet damit also unabhängig werden.
Sashakta ho jao, strong ho jao.
Ihr werdet ganz stark werden, kraftvoll werden.
Dekhiye, agar aap dhyan karte hain to aapko bahar se aur bhitar se dono taraf se suraksha prapt hogi.
Schaut mal, wenn ihr meditiert, dann werdet ihr von außen und von innen Sicherheit erlangen.
भीतर से सुरक्षा से मेरा आशय आत्महत्या से आप जीवन में कभी भी आत्महत्या नहीं करोगे.
Von innen Sicherheit erlangen. Damit meint Swamiji zum Beispiel, dass ihr nie den Wunsch haben werdet, Selbstmord zu begehen.
आज विश्व में लाखों साधक हैं. आज तक एक भी साधक ने आत्महत्या नहीं की. इस अनुभव के आधार पर आपको कह सकता हूँ, अगर आप ध्यान करते हैं तो आप आत्महत्या कभी नहीं करोगे.
Swamiji sagt, es gibt hunderttausende von Meditierenden, die diese Mapan-Meditation ausüben, aber er hat bis heute nicht gehört, dass ein einziger nur Selbstmord begehen hätte.
दूसरा, आपको बाहरी सुरक्षा प्राप्त होगी.
Und zum anderen werdet ihr Sicherheit von außen erlangen.
बाहरी सुरक्षा से मेरा आशय आपकी कभी दुर्घटना नहीं होगी, आपकी कभी कोई हत्या नहीं कर सकता.
Sicherheit im Außen bedeutet, euch wird kein Unglück zustoßen, niemand wird euch umbringen können, ermorden können.
एक बार रामकृष्ण मिशन के एक डॉक्टर लोगों का मैं शिविर ले रहा था.
Einmal hat Swamiji ein Seminar für Ärzte bei der Ramakrishna Mission gehalten.
तो डॉक्टर ने प्रश्न किया, स्वामी जी आप अलग अलग देशों में जाते हो, अलग अलग जगह का खाना खाते हो, अलग जगह का पानी पीते हो, आपको डायरिया नहीं होता क्या?
Und die Ärzte haben Swamiji gefragt, Swamiji, Sie sind viel unterwegs in der ganzen Welt und Sie trinken Wasser von an verschiedenen Orten und Sie essen hier und da verschiedenes Essen. Haben Sie nie Verdauungsprobleme? Kriegen Sie nie mal Durchfall?
मैंने उनको कहा, आप डायरिया तो बहुत पास की बात कर रहे हैं, मैं जिस कार से आता हूँ उस कार का कभी भी एक्सीडेंट नहीं होता.
स्वामी जी hat ihnen geantwortet, sie reden nur von Durchfall. Ich sag ihnen, ich habe nicht einmal einen Unfall mit dem Auto, mit dem ich unterwegs bin, wird nie ein Unfall passieren.
तो डॉक्टर को बहुत आश्चर्य हुआ, ये स्वामी जी इतने कॉन्फिडेंस से ये बात कैसे कह सकते हैं. उन्होंने अपने मठाधीश को पूछा, ये कैसे कह रहे हैं ऐसा.
Und der Arzt, der war sehr erstaunt darüber, wie Swamiji mit so großem Selbstbewusstsein das behaupten konnte, dass nicht einmal mit dem Auto, mit dem er unterwegs ist, hier ein Unfall passieren wird.
Mathadish ne uttar diya, jo aadmi dhyan karta hai, jo aadmi meditations karta hai, uske aas paas uska ek abhamandal ban jata hai, ek suraksha kavach ban jata hai. Wo kavach tod ke kabhi bhi durghatna nahi ho sakti, kabhi uski hatya nahi ki ja sakti, kabhi wo aatmahatya nahi kar sakta, purna protection milta hai.
Und dieser Arzt hat seinen Klostervorsteher dann gefragt, wie kann das sein, dass Swamiji das mit solchem Selbstvertrauen behaupten kann. Und der hat ihm dann erklärt, Swamiji meditiert regelmäßig und dann dadurch entsteht eine Aura, ein Energiefeld um Swamiji herum und innerhalb von dieser Aura kann nie ein Unglück passieren.
इसलिए भारत में अभी रक्षक वर्ष मनाया जा रहा है. रक्षक वर्ष में पुलिस को, मिलिट्री को, सबको ध्यान सिखा रहे हैं, सबको मेडिटेशन सिखा रहे हैं.
Und deswegen wird jetzt dieses Jahr ein Sicherheitskräftejahr gefeiert in Indien und in diesem Jahr werden überall große Seminare für Sicherheitskräfte, fürs Militär und für die Polizei in Indien abgehalten.
यानी 30 मिनट ध्यान से आपको एक सुरक्षा कवच प्राप्त हो सकता है.
Das bedeutet, dass mit nur 30 Minuten Meditation könnt ihr einen Sicherheitsring um euch machen.
दूसरा, आज की भाषा में समझाओ ना, तो आपके शरीर को आप मोबाइल समझो.
Zum anderen können wir mit einem Beispiel, ein Gleichnis von heute, das sagen, wir können unseren Körper wie ein Handy, wie ein Mobilephone anziehen.
जिस प्रकार से हमको मोबाइल को अगर दिन भर यूज करने का है तो हमको दो घंटे उसको चार्ज करना पड़ता है.
Wenn wir das ganze den ganzen Tag unser Handy benutzen, dann müssen wir das zwischendurch einmal am Tag müssen wir das für eine Stunde aufladen.
ठीक उसी प्रकार से आपका शरीर एक मोबाइल है समझो, उसको चार्ज करने के लिए 30 मिनट ध्यान करो ना, 30 मिनट में वो पूर्ण चार्ज हो जाएगा और अच्छे कार्यक्षमता के साथ कार्य करेगा.
Stellt euch also vor, euer Körper ist auch wie so ein Mobile, wie so ein Handy und ihr benutzt ihn den ganzen Tag und ihr müsst ihn einfach für 30 Minuten aufladen in der Meditation, dann hat er den ganzen Tag Energie zur Verfügung.
तो जीवन में 30 मिनट देने मात्र से हमारा पूर्ण जीवन परिवर्तित हो जाएगा.
Und wenn wir 30 Minuten täglich von unserem Leben geben, dann wird uns sich unser ganzes Leben verändern.
Ek chamatkarik change aapke jeevan mein aayega. Aap soch bhi nahi sakte, itna acha jeevan aapka ho sakta.
Eine wunderbare Veränderung wird in unserem Leben stattfinden. Wir können uns nicht einmal vorstellen, was dann alles möglich ist, wie sich unser Leben verändern wird.
देखिए, जैसे चार घोड़ों की गाड़ी है, उसमें का एक आलसी घोड़ा, बदमाश घोड़ा आप हो. आप स्टेशन जाना नहीं चाहते, लेकिन तीन घोड़े आपको खींच के स्टेशन पहुंचा ही देंगे.
Stellt euch mal vor, wenn wir einen Pferdewagen haben, in dem vier Pferde eingespannt sind, und von diesen vier Pferden ist ein faules Pferd dabei, und ihr fahrt mit dem Wagen zum Bahnhof, und die anderen drei Pferde, die laufen schnell, dann wird dieses vierte faule Pferd, das muss einfach auch mitlaufen, das wird von den anderen mitgezogen.
कहने का अर्थ है आपकी आध्यात्मिक स्थिति खराब हो, आपकी शरीर की स्थिति खराब हो, कैसी भी स्थिति हो, तो भी अगर आप सबके साथ में ध्यान करते हैं, सबके साथ मेडिटेशन करते हैं, तो सबके सामूहिकता के कारण आपको वह आध्यात्मिक स्थिति मिल जाएगी, जो आप कभी भी अकेले पा ही नहीं सकते.
Deswegen sollen wir in der Gruppe meditieren, und dann kann es sein, dass von einem der Geist schwach ist, von dem anderen kann sein, dass der Körper nicht in einer guten Verfassung ist. Aber wenn wir alle zusammen meditieren, dann werden wir durch diese kollektive Energie einfach auch mitgenommen, und dann können wir dadurch einen meditativen Zustand erlangen, den wir alleine nie geschafft hätten.
मुझे ना मुंबई में रहना पसंद नहीं है, तो मैं मुंबई के बाहर एक रिसोर्ट है, उस रिसोर्ट के अंदर रहता हूँ.
स्वामी जी mag es nicht, wenn er in der Großstadt ist, wie zum Beispiel in Bombay. Und deswegen ist er, wenn er in Bombay sein muss, dann wohnt er in einem Resort, das ein bisschen am Rand von Bombay liegt.
वहाँ ना जंगल में एक आम का झाड़ है, उसके नीचे रोज सुबह 4 बजे ध्यान करता.
Und in diesem Resort gibt es ein Wäldchen, und da ist ein Mangobaum, und dort unter diesem Mangobaum meditiert Swamiji dann immer für eine halbe Stunde früh am Morgen um 4 Uhr.
तो एक दिन ऐसे ध्यान करके उठा, तो देखा था एक पति पत्नी दौड़ लगाने को वहाँ आए थे. उन्होंने बाद में पूछा, बाबा ये क्या कर रहे हो? फिर मैंने उनको समर्पण ध्यान के बारे में आधे घंटे विस्तार से बताया.
Und eines Morgens, als Swamiji aus seiner Meditation herauskam und die Augen aufgemacht hat, dann hat er gesehen, dass ein junges Ehepaar dort stand, und die waren zum Joggen in diesen Park gekommen und hatten Swamiji gesehen und auf ihn gewartet, und sie haben ihn gefragt, Swamiji, was machen Sie denn da?
दूसरे दिन फिर मैं जैसे ध्यान में से उठा ना, देखा तो पति पत्नी मेरा इंतजार कर रहे थे.
Und Swamiji hat gesagt, ich meditiere hier immer morgens. Und als am nächsten Tag Swamiji aus seiner Meditation rauskam, da standen wieder die beiden, das Pärchen, dann dort vor ihm und hatten auf ihn gewartet.
दूसरे दिन वो पति ने मेरे को बताया कि मैं IT का प्रमुख हूँ, एक प्रोग्रामिंग मैं कई महीनों से करने का कोशिश कर रहा था. कल तो चमत्कार हो गया, आपको मिलके गया और एक घंटे के अंदर प्रोग्रामिंग हो गई.
Und an dem zweiten Morgen haben sie dann Swamiji erzählt, also der Ehemann hat gesagt, ich arbeite in einer Computerfirma und ich entwickle Computerprogramme, und ich habe seit einigen Monaten an einem ganz kniffligen Problem gearbeitet und konnte einfach keine Lösung dafür finden. Und als ich gestern Morgen, nachdem ich sie getroffen hatte, an die Arbeit ging, konnte ich dieses Problem innerhalb von einer Stunde lösen. Das ist ein Wunder.
मैंने उसको बताया, इसमें चमत्कार जैसी कोई भी बात नहीं है. कल तो आधा घंटा केवल मेरे शरीर के साथ नहीं रहा, यह शरीर वह शरीर है जिसके साथ में लाखों पवित्र और शुद्ध आत्माओं की सामूहिकता है. तो लाखों पवित्र और शुद्ध आत्माओं की सामूहिकता के साथ तो आधा घंटा रहा, इसलिए तेरे जीवन में सकारात्मक चेंज तो आना ही है.
Und Swamiji hat ihm erklärt, gestern wart ihr eine halbe Stunde mit mir zusammen. Denkt nicht, dass ihr nur mit meinem Körper hier zusammen war. Mit meinem Körper sind Hunderttausende von reinen Seelen ständig verbunden. Und ihr habt also in der Gegenwart von Hunderttausenden reinen, starken Seelen wart ihr. Und wenn ihr so etwas erfahren habt, da wird natürlich eine positive Veränderung in eurem Leben passieren. Das ist kein Wunder, das ist ein ganz normaler Vorgang.
उस व्यक्ति के जीवन में केवल आधा घंटा रहने मात्र से सकारात्मक चेंज आया। आप कल से तो मेरे साथ घंटों से बैठे हैं, तो आपके जीवन में निश्चित कल से बहुत अच्छा सकारात्मक चेंज आएगा, ये ध्यान रखना।
Und in diesem Mann, bei diesem Mann, der hat ja nur eine halbe Stunde mit Swamiji in seinem Leben verbracht. Wir haben jetzt schon ganz, ganz viele Stunden seit gestern in der Gegenwart von Swamiji verbracht. Dann überleg mal, wenn bei diesem Mann eine große positive Veränderung im Leben stattgefunden hat, wie sich unser Leben dann jetzt verändern wird nach diesem Retreat.
चलिए वही लाखों पवित्र और शुद्ध आत्माओं के सामूहिकता के साथ हम ध्यान करेंगे, हम मेडिटेशन करेंगे।
Also jetzt wollen wir zusammen mit dieser kollektiven Energie von Hunderttausenden von reinen Seelen jetzt meditieren.
कुछ नहीं, कलसरी के दोनों हाथ सामने रखो।
Also nichts weiter machen, einfach wie gestern beide Hände vorne auf unsere Knie legen.
और अपना ये जो पार्ट है ना हाथ का, ये पार्ट बराबर अपने तालू भाग पे रखो।
Und den Handteller von der rechten Hand auf unseren Scheitelpunkt legen.
आज थोड़ा ध्यान का समय हम बढ़ाएंगे।
Und heute werden wir ein bisschen länger meditieren.
और दबाने के बाद में यहाँ तीन बार दबा करके clockwise घुमाओ।
Und ein bisschen jetzt mit dem Handteller auf den Scheitel drücken und dann dreimal im Uhrzeigersinn rund kreisen auf dem Kopf mit dem Handteller.
अब आंखें बंद करके अपने चित्त को तालु भाग पे स्थिर करके एकदम धीरे धीरे हाथ को नीचे ले।
Und jetzt schließe deine Augen, mach dein Bewusstsein, zentriere es auf dem Scheitelpunkt und dann nimm ganz langsam deine Hand runter wieder.
You know me. तीन बार हम मंत्र का उच्चारण करेंगे।
Jetzt werden wir dreimal das Mantra sprechen.
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक पवित्र आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
मैं एक शुद्ध आत्मा हूँ।
चित्त को तालु भाग पे स्थिर करके ध्यान दे।
Und jetzt meditiere, konzentriere dein Bewusstsein auf den Scheitelpunkt.
हम परमात्मा से प्रार्थना करेंगे।
Jetzt werden wir zu Gott beten.
हमारे जर्मनी में
Das in unserem Leben.
शीघ्र से शीघ्र गुरु शक्ति धाम का निर्माण हो।
Es in Deutschland so schnell wie möglich ein Guru Shakti Dham entstehen kann.
वहां हम सामूहिक रूप से ध्यान कर सके, मेडिटेशन कर सके।
Wo wir in Kollektivität meditieren können.
यही हम सबकी शुद्ध इच्छा।
Das ist unser aller reiner Wunsch.
यही हमारी सबकी शुद्ध इच्छा।
Das ist unser aller reiner Wunsch.
यही हमारी सबकी शुद्ध इच्छा।
Das ist unser aller reiner Wunsch. प्रश्न उत्तर ही होगा,
टाइम हो तो ले सकते
हैं। Also wir haben jetzt noch ein bisschen Zeit für Fragen und Antworten.
दूसरा गुरु शक्ति धाम का विषय निकला है तो भारत में किस प्रकार से बन रहे हैं वो थोड़ा बता।
Wenn wir beim Thema Guru Shakti Dham sind, wird uns Swamiji jetzt ein bisschen erzählen, wie Guru Shakti Dhams in Indien entstehen.
भारत में इस प्रकार से बन रहे हैं कि साधकों ने संकल्प पत्र बनाए हुए।
In Indian ist es so, dass die devotees einen Brief, einen Entscheidungsbrief entwickelt haben.
संकल्प पत्र बनाए उन्होंने, प्रत्येक साधक ने जिसकी इच्छा उसने, किसी ने 100 रुपए के, किसी ने 1000 रुपए के, किसी ने 5000 रुपए के, किसी ने 10000 रुपए के, कि मैं इतने महीने इतने साल तक दूंगा, ऐसे संकल्प पत्र है।
Also die Devotees, die haben ein schriftlich niedergeschrieben, wie viel Geld sie regelmäßig für eine gewisse Zeit geben wollen. Sie schreiben darauf, dass sie jedes Mal 10 Euro geben oder Rupies geben oder 100 Rupies oder 5000 Rupies, wie sie wollen.
जितना संकल्प पत्र भरा है ना उतनी राशि कट के ऑटोमेटिकली बैंक से उसके अकाउंट से निकल के ट्रस्ट के अकाउंट में आ जाती है।
Und sie haben einen Dauerauftrag eingerichtet, dass eben für was sie sich entschieden haben, dass diese Summe dann regelmäßig direkt.
तो उसके कारण ट्रस्ट को मालूम रहता है कि हमको इस महीने में कितना पैसा मिलने वाला है, अगले महीने में कितना पैसा मिलने वाला है।
Und auf diese Art weiß dann der Trust, also die Stiftung weiß dann, wie viel Geld sie in welchem Monat erhalten werden.
तो उसी हिसाब से कंस्ट्रक्शन का स्पीड रखते हैं।
Und dementsprechend können sie die Bauarbeiten machen, dass sie dann eben diese Kosten für die Bauarbeiten decken können.
तो भविष्य में अगले 10 साल तक कितना पैसा आने वाला है वो हमको पता है।
Und dann weiß Swamiji eben, wie viel für die nächsten 10 Jahre, wann wie viel Geld auf das Konto der Vereinigung kommen wird, das weiß er im Voraus.
कहने का मतलब अगले 10 सालों तक पैसा मिले इतनी व्यवस्था हमारी हो गई।
Und Swami ji sind also jetzt solche arrangements, also solche system ist entstanden, dass Swami ji für die nächsten 10 Jahre weiß, wie viel Geld reinkommen wird.
तो मैं सब विदेश के साधकों को कहते रहता हूँ कि तुम तुम्हारे देश में ऐसा करो ना, और तुम तुम्हारे देश में तुम्हारा निर्माण करो।
Und deswegen empfiehlt Swami ji allen internationalen Sadaks, dass sie das auch in ihrem jeweiligen Land auf diese Art regeln können.
तो ऐसा करके आप भी सामूहिक रूप में कर सकते हो ना, ये तुम्हारा गुरु शक्ति धाम बनाओ, यहाँ तुम जाकर नियमित ध्यान कर सकते हो, मेडिटेशन कर सकते हो, तुम्हारे देश में तुम्हारा बनाओ।
Und jetzt empfiehlt uns eben Swamiji, dass wir das für unser Land hier auch so machen können, dass wir uns also dieses System entwickeln und dann wissen wir auch, wie schnell wir dann unseren Guru Shakti Dham aufbauen können, indem wir dann in Kollektivität zusammen meditieren können.
UK, Canada, Singapur, Australia, sab jagah apne apne mandir hai.
Und überall auf der ganzen Welt, in England, in Singapur, in Kanada, ist auf diese Art ein Guru Shakti Dham entstanden.
Aur dusra aap soche ki bahar ke koi aake tumhare yahan bana jayenge, koi nahi banayega. Kiski zarurat hai, wo apna apna banayega.
Und wenn wir die Vorstellung haben, dass von außen jemand kommen wird und für uns diesen Guru Shakti Dham bauen wird, dann haben wir da eine falsche Vorstellung, das wird nicht passieren.
तो तुम तुम्हारे देश के लिए एक ऐसा स्थान निर्माण करो ना जो स्थान सामूहिक हो सामूहिक शक्ति के कारण बनाओ और सामूहिकता में वहां ध्यान हो रहा है
Also wir sollen für unser Land das einfach so machen, dass wir für uns selbst einen Ort der Meditation aufbauen, in dem wir dann zusammenkommen können und in der Kollektivität meditieren können.
दूसरा आप देखो ना एक जगह गुरु शक्ति धाम बनता है ना तो वो पूरे एरिया की डेवलपमेंट होना चालू हो जाती है
Seht mal, das ist an einem Ort entsteht ein Guru Shakti Dham und dann ist auf der ganzen Welt.
क्योंकि वो एक एनर्जी का स्थान हो जाता, वहाँ से एनर्जी सब दूर स्प्रेड होती है, सब दूर फैलती है.
Und um diesen Guru Shakti Dham herum ist dann die Energie, die breitet sich aus und die zieht immer weitere Kreise, wo diese Energie dann hinkommt.
अब देखो 13 साल पहले दांडी के अंदर गुरु शक्ति धाम बना था उसको प्रथम गुरु शक्ति धाम बोलते
Vor 13 Jahren wurde in Dandi im Ashram der erste Guru Shakti Dham gebaut.
उसके एनर्जी के कारण गुजरात का विकास हुआ गुजरात का विकास इतना हुआ कि वहां का मुख्यमंत्री प्रधानमंत्री बन गया
Und aufgrund der Energiestatue die im Dandi Ashram seit 13 Jahren ist hat sich der Bundesstaat Gujarat in dem der Ashram gelegen ist hat so einen immensen Fortschritt gemacht und sogar Vorstand vom Bundesstaat der ist jetzt zum Hauptminister geworden Also wir können das für unser Land tun, wenn wir einen Guru Shakti Dham in Deutschland haben, dann wird auch Deutschland immensen Fortschritt machen, wird sich auf allen Gebieten weiterentwickeln können.
तो तुम तुम्हारे देश के आने वाले पीढ़ियों के लिए ऐसा स्थान बनाओ जहां से वो आत्मशांति प्राप्त कर सके वो आत्म आनंद प्राप्त कर सके वो आत्मसुख प्राप्त कर सके
Also wir sollen für unser Land einen solchen Guru Shakti Dham entwickeln. Wo die kommenden Generationen den Frieden der Seele erfahren können, wo sie spirituellen Fortschritt erlangen können, wenn sie in der Kollektivität dort meditieren.
उसके लिए सामूहिक प्रयास की आवश्यकता है.
Und dafür ist eine kollektive Anstrengung nötig.
क्या है मालूम है? भारत में लाखों की संख्या में साधक है उसके कारण अगले 10 साल तक हमको पैसे का कुछ जरूरत नहीं इतना स्ट्रांगली नेटवर्क हमारा तैयार है
Und in Indien gibt es Hunderttausende von Sadaks, deswegen ist dort auch ein sehr gutes Netzwerk entstanden und Swamiji hat für die nächsten Jahre keine Geldsorgen in Indien.
भारत में गांधीनगर में हो रहा है बंगलोर में हो रहा है राजकोट में हो रहा है गोवा में हो रहा है चार गुरु शक्ति धाम और बनने वाले
In Indien gibt es schon in Dandi ein Guru Shakti Dham in Rajkot, in Gandhinagar. Also, und jetzt werden nochmal, in Goa ist auch ein Guru Shakti Dham und jetzt werden nochmal an vier Stellen, an vier weiteren Stellen Guru Shakti Dhams entstehen. Und genau so sollen wir das auch hier in unserem Land machen.
Du samuhik prayas karo. Koi tumhara ek kar raha hai. ये चार लोग कर रहे हैं चारों ही देख रहे हैं ऐसा नहीं है उनके पीछे सब लोग मिलकर के प्रयास करो और तुम कुछ नहीं कर सकते प्रार्थना करो प्रेयर करो
und wir sollen das alle zusammen machen wir müssen eine kollektive anstrengung dafür unternehmen wenn das nur zwei oder vier leute machen dann wird das nicht gehen wir müssen eine gemeinsame anstrengung dafür unternehmen und wenn wir nichts sonst beitragen können wir können trotzdem dafür beten dass es umgesetzt werden kann dass ein Guru Shakti Dham entstehen wird
देखिए आध्यात्मिक स्थिति अच्छी करने के लिए केवल मेडिटेशन पर्याप्त नहीं है
Den spirituellen Zustand gut zu machen, unseren spirituellen Zustand, reicht es nicht, wenn wir nur meditieren.
उसके साथ साथ अपने जीवन में प्रार्थना को जोड़ना।
Wir sollen dazu auch noch Gebete in unser Leben zufügen.
जब कभी हम प्रार्थना करते हैं ना, हम अपने से हायर एनर्जी के साथ जुड़ते हैं।
Wenn wir beten, dann verbinden wir uns mit einer höheren Energie als unserer eigenen Energie.
लेकिन प्रार्थना स्वार्थ की नहीं होना चाहिए, निजी होना चाहिए, अपने लिए नहीं होना चाहिए।
Aber das Gebet soll nicht zum, also für uns zu einem egoistischen Zweck sein, das soll nicht zu einem niederen Zweck sein, das soll für einen hohen Zweck sein.
तो रोज नियमित जीवन में एक प्रार्थना रोज करो ना, जिसके अंदर आपका कोई स्वार्थ नहीं हो।
Wir sollen also wenigstens ein Gebet regelmäßig in unserem Leben sprechen, jeden Tag, in dem uns für das kein eigener Nutzen für uns ist.
देखिए, विश्व का कल्याण हो, विश्व में शांति हो, ये प्रार्थना वही है जिससे अधिक से अधिक लोगों तक फायदा हो और आपका निजी कोई स्वार्थ नहीं।
Also das ganze im ganzen Universum sollen alle Wohlergehen haben. Das ganze Universum soll in Frieden sein. Das sind zum Beispiel Gebete, in dem kein eigener Zweck für mich selbst nur ist. Und wir sollen regelmäßig in unserem Leben ein solches Gebet sprechen, jeden Tag.
Dusra, niemit jivan mein ek karma, aisa karo, jismein aapka koi swartha nahi.
Und wir sollen auch regelmäßig eine Handlung vollbringen, die nicht für uns selber, für irgendeinen Zweck ist.
मैं कोई कर्म करने को बोलता हूँ ना, तो तुरंत अपने आप को आप छोटा कर लेते, मैं क्या करूँ, मेरी तो उम्र हो गई है, मैं कुछ नहीं कर सकती या कुछ नहीं कर सकता, तुरंत रोने लग जाते।
Also wenn Swamiji sagt, wir sollen eine Handlung ausüben, dann sagen die Leute oft, ach, was soll ich denn tun? Und ich kann doch nichts tun, ich bin doch alt, ich habe keine Kraft mehr, was kann ich denn noch tun?
इसलिए तुम रो मत, इसलिए मैं तुमको एक कहानी बताता हूँ, एक घटना बताता
हूँ। Swamiji sagt, wir sollen nicht so jammern, dafür erzählt uns eine Geschichte.
मैं मेरे साधना के काल में दक्षिणेश्वर काली में रहता था।
Als Swamiji sein Sadhana machte, lebte er in Dakshineshwar.
कलकत्ता।
In Calcutta.
तो जब घर जाता था तो घर गुरुआ बोलते, दाढ़ी वाड़ी बढ़ा करके मत आया करो साधु बाबा बन के, दाढ़ी वाड़ी करके आया करो, व्यवस्थित आया करो, कटिंग करके, ऐसा पहले बोलते थे, अभी चलता है।
Und Guru Ma, als er nach Hause kam, dann hat sie zu ihm gesagt, du siehst ja aus wie ein Sadhu Baba und du hast einen langen Bart und lauf nicht so rum, dann denken die Leute, du bist ein Sadhu. Und sie hat ihn zum Rasieren geschickt.
तो ऐसे ही जब घर जाने का टाइम आया ना, तब एक नाई के दुकान पे गया कटिंग करने के लिए।
Und als Swamiji dann wieder nach Hause ging, als es an der Zeit war, dann ist erst zu einem Friseurladen gegangen.
वो नाई की दुकान एकदम टिन टप्पर की थी, एक पतरा आड़ा डाल के रखा था, वही उसका दरवाजा था।
Also dieser Friseurladen, das war nicht ein Frisiersalon, wie wir es haben, sondern das war ein ganz einfacher Salon. Das war nur ein Blechverschlag und der war aufgestellt und darunter war dann dieser Friseur.
यानी वो एकदम गरीब नहीं था। मैं जब गया ना, तो काली माता को अगरबत्ती वगैरह दिखा रहा था, नमस्कार चमत्कार कर रहा था, और उसके बाद में मैं जब अंदर गया तो उसने मेरे अच्छी से दाढ़ी कटिंग बनाई।
Und in dieser ganz einfachen Blechhütte, da arbeitete ein ganz armer Friseur. Und als Swamiji kam, da hat gerade ein Räucherstäbchen vor dem Bild von Kali gezeigt und hat also sein Morgengebet verrichtet. Und zu dieser Zeit ist Swamiji in den Friseurladen gekommen.
Und jaise hi cutting banai na, baad mein usko paise dene lag gaya, to wo bole paise nahi lunga. मैंने बोला, अरे मैं स्वामी हुआ तो क्या हुआ, तूने धंधा लेके बैठा है, पैसा तो लेना। तो बोले, स्वामी आप नहीं होते तो भी नहीं लेता।
Und Swamiji hat sich da also rasieren lassen von diesem Friseur und als fertig war, dann wollte bezahlen und der Friseur hat gesagt, nein, ich nehme kein Geld von Ihnen, also diese Rasur war umsonst. Und Swamiji meinte, nee, nimm doch, du bist doch auch nicht reich, nimm das Geld und dann, ich bin kein Sadhu Baba, du kannst schon Geld von mir nehmen, ich kann es bezahlen. Und der Friseur hat aber gesagt, nein, das ist nicht so, weil du ein Sadhu bist. Ich mache das immer so, das ist mein mein Bauch, das mache ich regelmäßig immer vom ersten Kunden, der am Tag kommt, nehme ich kein Geld. Das ist mein Beitrag, den ich zur Gesellschaft leiste.
Swami ji, main gareeb nahi hu, lekin meri bhi ichcha hai, mere andar bhi bhav hai, main manushya matra ke liye kuch karu, main samaj ke liye kuch karu, lekin main kuch karne jaunga to mere bacche bhuke mar jayenge. Isliye maine 40 saal se ek niyam bana ke rakha hai. मेरे दुकान में जो भी व्यक्ति कटिंग करने को आता है उसकी कटिंग मैं फ्री में बनाता हूँ. तो फ्री में बनाने के बाद में मेरे को एक समाधान मिलता है, मेरे को एक सेटिस्फेक्शन मिलता है कि मैंने भी समाज के लिए कुछ किया.
Und er sagt, ja Swami, ich bin ein alter armer Friseur, aber ich habe den Wunsch in meinem Herzen, dass ich auch etwas für die Gesellschaft beitrage. Aber wenn ich jetzt Sozialarbeit machen würde und der Gesellschaft dienen, dann werden meine Kinder zu Hause hungern. Das kann ich also nicht machen. Ich kann mich nicht für Sozialarbeit engagieren, aber das habe ich mir ausgedacht, dass ich einen kleinen Beitrag zum Wohl der Gesellschaft leisten kann, dass ich immer morgens den ersten Kunden umsonst einen Haarschnitt verpasse.
तो स्वामी जी कृपया मुझे पैसे मत दीजिए, मेरा समाधान मत छीनिए, मेरा आनंद मत छीनिए.
Und deswegen hat er gesagt, bitte Swami, zwinge mich nicht, gib mir kein Geld, lass meine Zufriedenheit, lass mir meine Zufriedenheit, meine Genugtuung, dass ich auch etwas beitragen kann zur Gesellschaft.
तो आप सोचो ना, एक झोपड़पट्टी में रहने वाला नाई जब ऐसा समाज के लिए सोच सकते हैं, आप उस नाई से भी गए बीते हो क्या?
Und jetzt stellt euch mal vor, selbst ein Slumbewohner, ein ganz armer alter Friseur, der etwas auf diese Art beitragen kann, der etwas geben kann, sind wir denn ärmer als dieser arme Friseur, dass wir gar nichts geben können?
महत्वपूर्ण है आपकी सोच स्थिति नहीं. आप कोई छोटा सा भी कार्य करते हैं, छोटा सा भी काम करते हैं, तो भी उसका विस्तार अधिक से अधिक लोगों तक पहुंचना चाहिए.
Und von Bedeutung ist unsere Einstellung, unsere Gedanken. Und es ist nicht wichtig, wie viel wir geben. Und wir sollen die Einstellung haben, dass was immer wir tun, was immer wir geben, das soll möglichst vielen Leuten zugutekommen. Und wenn wir unsere Einstellung auf diese Art richtig wählen, dann wird es alles, was wir tun und was wir geben können, das wird dann möglichst vielen Leuten zugutekommen.
So, jivan mein koi ek karya aisa karo, jo karya karne se aapke atma ko anand prapt hota hai.
Also wir sollen in unserem Leben irgendeine solche Tätigkeit ausführen, aufgrund dessen unsere Seele Genugtuung erfährt.
Main aapko dusra udaharan deta hu.
Ein weiteres Beispiel erzählt uns Swamiji.
Jaise samajh lo, aap sadak pe se ja rahe hain aur sadak pe ek kheel padi hui hai.
Also stellt euch mal vor, ihr lauft auf der Straße und ihr seht, dass da ein Nagel auf der Straße liegt.
Aur wo kheel utha karke aap baaju mein rakh dete ho, wo kisi ke bhi chappal mein nahi chup jaye, kisi ke bhi car ke tire mein nahi chup jaye, kisi ke bhi car puncture nahi ho jaye, itne vishal drishtikon se aap wo kheel uthate.
Und ihr nehmt diesen Nagel, hebt ihn auf und legt ihn auf die Seite mit der Einstellung, dass er sagt, nicht, dass jemand dann der Nagel in den Schuh getreten wird oder dass ein Plattfuß an einem Reifen entsteht durch diesen Nagel. Und mit dieser Einstellung führt ihr diese Handlung aus, dass ihr diesen Nagel aufhebt und ihn auf die Seite legt.
Ja, ne, aapke piche aane wala vyakti, कोई भी व्यक्ति हो, कोई भी मनुष्य हो, अनजान व्यक्ति हो जिसको आप जानते तक नहीं, लेकिन उसके भी कार में वो खिल नहीं चुभे, उसके भी चप्पल में वो खिल नहीं चुभे, इतना भव्य, इतना विशाल दृष्टिकोण आपका है.
Also ihr wisst nicht, wer nach euch die Straße entlang geht oder mit einem Fahrzeug fährt. Ihr kennt nicht die Leute, die nach euch auf diesem Weg kommen werden, aber ihr habt die Größe des Verstandes, ihr habt diese Vorstellung, dass ihr wollt, dass sich niemand daran verletzt und dass niemand durch diesen Nagel Leid zugefügt wird.
अब देखो कितना छोटा सा कार्य खील उठाना, लेकिन आपका उद्देश्य कितना बड़ा है. ये कार्य आप एक मनुष्य मात्र के लिए कर रहे हैं, मानवता के लिए कर रहे हैं.
Also das ist, die Handlung ist eine ganz kleine, einfach einen Nagel aufzuheben. Das ist keine großartige Tat. Es ist keine große Handlung, es ist keine große Anstrengung. Aber eure Einstellung, dass ihr nicht wollt, dass ein Mensch sich daran verletzt, ihr tut das für andere Menschen, die ihr nicht einmal kennt, und ihr tut damit etwas für die Menschheit.
Yani, niyamit prarthana se adhyatmik pragati ho sakti hai, niyamit karma karne se adhyatmik pragati ho sakti hai.
Also zum einen, wenn man regelmäßig Gebete spricht, dann kann spiritueller Fortschritt geschehen. Und zum anderen, wenn man regelmäßig eine gute Tat vollbringt für die Menschheit, dadurch entsteht spiritueller Fortschritt.
Und adhyatmik pragati ka tisra marg hai dan, donation. Dan se bhi aapki adhyatmik pragati ho sakti.
Und der dritte Weg für spirituellen Fortschritt ist, etwas zu spenden.
देखिए दान को भी आध्यात्मिक प्रगति का द्वार कहा गया.
Auch eine Spende wird als Tür zu spirituellem Fortschritt bezeichnet.
देखिए कोई भिखारी लिखा उसको 5 रुपए दान कर देना, ये दान नहीं है.
Schaut mal, wenn ihr einen Bettler seht und ihr gibt 5 Rupies diesem Bettler, das ist keine Spende.
Dan keval atma ke prasannata ke liye, atma ko khush karne ke liye karte hain.
Eine Spende, eine echte Spende macht man nur und lediglich, damit wir unsere Seele sich freuen kann, damit unsere Seele glücklich wird.
देखिए आप किसी चर्च में जाते हैं, वहाँ प्रार्थना करते हैं कि मेरे को नौकरी लग जाए तो मैं इतना डोनेशन दूंगी या इतना डोनेशन दूंगा, तो ये दान नहीं है.
Also schaut mal, wenn ihr jetzt in irgendeine Kirche geht und ihr betet, wenn ich diese Stelle bekomme, dann werde ich so und so viel Geld spenden. Das ist keine richtige Spende.
ये तो आप भगवान को रिश्वत दे रहे हो, तो रिश्वत दान नहीं है ना.
Ihr gebt also damit Gott eine Herausforderung, und aber wenn ihr eine Herausforderung an Gott gibt, das ist keine Spende.
दूसरा आपके हाथ से कोई पाप कर्म घटित हो जाए, तो पाप कर्म को कम करने के लिए आप जाकर के कहीं दान देते हो, तो पाप कर्म काटने का मार्ग भी दान नहीं है.
Und zum anderen, wenn ihr eine sündhafte Handlung ausgeführt habt und ihr wollt diesen Effekt der Sünde, wollt ihr weniger machen und ihr gebt dafür eine Spende, also eine Ablasszahlung sozusagen, das ist auch keine Spende. Eine Spende wird nicht gegeben, um etwas Schlechtes auszugleichen.
Tisra, isi church mein jaake aap 1 euro isliye dalte ho ki taki aapko 1000 euro mile, to dan investment nahi hai.
Und auch nicht, wenn wir einen Euro in einer Kirche in einen Spendentopf werfen und mit der Erwartung, dass wir, wenn wir einen Euro bekommen, dass wir dann 1000 Euro zurückbekommen werden. Das ist auch nicht, also es ist nicht eine Investition, eine Spende zu geben, dass wir dann hinterher noch mehr wiederbekommen.
Yani, dann Investment nahi hai.
Also, eine Spende ist keine Investition, von der wir dann etwas bekommen.
Rishwat nahi.
Eine Spende ist keine Herausforderung, dass ich unter der Bedingung
dann
gebe.
Investment nahi. Dann Investment nahi.
Ja, und eine Spende ist keine Investition.
Dann keval shuddh apne atma ko sashakt karne ka madhyam.
Und eine Spende ist nur und alleinig ein Mittel, um unsere Seele stark zu machen.
यानी आप दान किसी को देने के लिए नहीं कर रहे हैं, दान केवल इसलिए कर रहे हैं, वो करने से मुझे खुशी मिलती है, मुझे प्रसन्नता मिलती है, मुझे आनंद मिलता है.
Also ihr gebt eine Spende nicht, um irgendjemand irgendetwas zu geben. Ihr gebt die Spende nur, um Selbstzufriedenheit zu erfahren.
क्या हुआ है मालूम है? जिंदगी में जब से पैदा हुए हैं, तब से मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए, एक ही दिशा में दौड़ चल रही हमारी.
Und es schaut mal, sobald wir geboren werden, rennen wir immer in eine Richtung. Wir wollen das, wir wollen das, wir wollen das. Ich möchte das haben, ich möchte das haben.
तो ये एक तरफा दौड़ को रोकने का मार्ग है कि एक जगह स्थिर हो जाओ, पहले शांत हो जाओ.
Und auf diese immer hinter etwas herzurennen, da gibt es eine Lösung dafür, dass wir an einem Ort stehen bleiben, uns
एक जगह दान ऐसा करो जो दान कुछ भी पाने के लिए किया नहीं है.
An einem Ort können wir eine Spende machen, die nicht für irgendeinen Zweck ist, um etwas zu bekommen.
दान अपने को प्रसन्न करने के लिए, अपने को खुश करने के लिए किया.
Die Spende ist nur um uns selbst zu erfreuen, um uns fröhlich zu machen.
देखिए, जैसे आप एक यूरो किसी भिखारी को दान करते हैं तो उससे उस भिखारी को लाभ पहुंचेगा.
Also wenn wir einen Euro einem Bettler geben, dann wird der Bettler was davon haben.
आप एक यूरो किसी समाज को दान करते हैं, उस समाज को दान का फायदा होगा.
Und wenn ihr einen Euro spendet an irgendeinen Verein, dann wird dieser Verein davon einen Nutzen haben.
आप एक यूरो किसी धर्म के लोगों को दान करते हैं तो विशेष उपासना पद्धति के लोगों को उसका लाभ होगा.
Und wenn ihr den Mitgliedern von einer bestimmten Religionsgemeinschaft einen Euro spendet, dann wird den Mitgliedern von dieser Religionsgemeinschaft der Nutzen davon zugutekommen.
एक यूरो अगर आप आपके देश के लिए करते हैं तो आपके देश के लोगों को लाभ होगा.
Und wenn ihr einen Euro für euer Land spendet, dann wird allen Menschen, die in diesem Land leben, dieser Euro zugutekommen.
लेकिन एक यूरो आप मानवता के लिए करते हैं, मनुष्य मात्र के लिए करते हैं, तो पूरे विश्व के मनुष्य जाति को उसका लाभ होगा.
Und wenn ihr einen Euro für die Menschheit spendet, für den Fortschritt der ganzen Menschheit, dann wird die ganze Menschheit davon einen Nutzen haben.
तो आपकी इच्छा है कि एक यूरो से आपको अधिक से अधिक आनंद मिले, अधिक से अधिक प्रसन्नता मिले, उसका उपयोग अधिक से अधिक लोगों तक हो.
Und wenn ihr also wollt, dass euer einer Euro möglichst vielen Menschen zugute kommt,
तो मार्ग है वो रास्ता है गुरु शक्ति धाम.
Dann könnt ihr das für euren Euro für den Guru Shakti Dham.
आप अगर एक यूरो गुरु शक्ति धाम के लिए देंगे, उसका उपयोग मनुष्य मात्र के लिए होगा.
Wenn ihr euren Euro für den Guru Shakti Dham spendet, dann wird er der ganzen Menschheit zu Nutzen sein.
वहां का ऊर्जा का लाभ मनुष्य मात्र को होगा.
Die Ausstrahlung von Guru Shakti Dham wird der ganzen Menschheit zugute kommen.
और वो केवल किसी जाति के लिए, किसी धर्म के लिए, किसी देश के लिए नहीं है, विश्व के लिए. विश्व का व्यक्ति आकर के वहां आनंद प्राप्त कर सकता है, शांति प्राप्त कर सकता है.
Also das ist nicht nur für eine bestimmte Gruppe von Menschen, nicht nur für ein Land, sondern von der ganzen Welt. Die Menschen können da hinkommen und können den Nutzen davon erhalten.
Und Guru Shakti Dham ke liye, Dan ke liye, aap sadhuon tak simit mat raho. Kisi se bhi karo na, aapke mitron se karo, aapke doston se karo, samaj se daan do.
Und wir müssen die Spenden für den Guru Shakti Dham nicht nur auf die Meditierenden beschränken. Wir können auch Freunde fragen, ob sie nicht etwas spenden wollen für den Guru Shakti Dham oder Familienangehörige oder irgendwelche Menschen. Wir können in der ganzen Gesellschaft fragen, ob die Leute nicht auch dazu beitragen werden wollen, dass so ein Ort der Meditation entstehen kann.
पिछले 13 सालों से मैं बांधकाम का कार्य देख रहा हूं. Construction work.
Also seit den letzten 13 Jahren kümmert sich Swamiji um die Konstruktionsarbeiten.
तो उसके अनुभव के आधार पर कहता हूँ, एक साथ पैसे की आवश्यकता नहीं रहती, नियमित पैसे की आवश्यकता रहती.
Und aus dieser Erfahrung kann Swamiji sagen, wir brauchen nicht alles Geld auf einmal, ganz viel Geld, aber wir müssen dafür sorgen, dass wir regelmäßig Geldeinnahmen haben.
कल्पना करो, आपका कोई मित्र आपको 1200 यूरो दान करने को तैयार है, उसको बोलो हमको 1200 यूरो नहीं चाहिए, हमको 100 यूरो 12 महीने चाहिए.
Also wenn zum Beispiel ein Freund bereit ist, 1200 Euro uns zu spenden, dann sagt ihm, wir brauchen nicht die 1200 Euro auf einmal, mach ein System, dass du uns für 12 Monate jeden Monat 100 Euro regelmäßig spendest.
Actually, पैसे तो माध्यम है. जब आपका मित्र 100 यूरो बार बार देगा ना, तो वो उसके से इनडायरेक्टली उस धाम के साथ जुड़ जाएगा.
Und das Geld der Spende ist nur ein Medium. Wenn unser Freund regelmäßig 100 Euro spendet, dann wird automatisch an dieser Konstruktionsarbeit und damit mit dem Guru Shakti Dham sich verbinden.
क्या है वो 4 महीने देगा 5 महीने देगा, 5 महीने बाद उसके मन में तो इच्छा आएगी ना कि जो 100 रुपये ले रहा है मेरे से कहाँ बन रहा है तेरा गुरु शक्ति धाम, वो देखने के लिए आएगा और देखने के माध्यम से उस स्थान के साथ जुड़ जाएगा, वहाँ की ऊर्जा सबको आनंदित करेगी, सबको खुश करेगी।
Und wenn dann dein Freund für 5 Monate jeden Monat 100 Euro gegeben hat, dann wird in ihm auch der Wunsch entstehen, jetzt möchte ich doch mal sehen, was mit meinem Geld hier passiert. Und er wird kommen und schauen, wo der Guru Shakti Dham entsteht. Und dadurch wird er auch mit dem Guru Shakti Dham sich verbinden. Heute erzählt Swamiji von seiner eigenen Erfahrung.
आज से 20 साल पहले अमेरिका ने मेरा वीजा इसलिए रिजेक्ट किया था क्योंकि मेरी 1 नए पैसे की भी इनकम नहीं थी।
Also vor 12 Jahren wurde Swamiji's Visum für Amerika abgelehnt, weil er damals nicht einen einzigen Rupee als Einkommen nachweisen konnte.
और आज जर्मनी मेरा वीजा इसलिए रिजेक्ट किया था, मेरी 5 करोड़ की इनकम है इसलिए।
Und das Visum für Deutschland wurde heute für Swamiji abgelehnt, weil er ein riesengroßes Einkommen hat.
मैं एकदम सीधा सिंपल आदमी हूँ, मैं एकदम सीधा और सिंपल आदमी हूँ। क्या हुआ, जैसे वीजा के लिए अप्लीकेशन किया उन्होंने बोला बैंक स्टेटमेंट दो, तो 3 महीने का बैंक स्टेटमेंट मेरा रजिस्टर था और रजिस्टर दे दिया उनको।
Und Swamiji ist ein ganz einfacher, normaler Mensch, aber die haben verlangt, dass er die Bankauszüge von 3 Monaten einreicht für das Visum und er hat einen dicken Ordner dann eingereicht und deswegen wurde sein Visa abgelehnt.
Und Register mein hajaro entriyan thi, roj hajaro jasan se, hajaro account mein se, hajaro rupaye mere khate mein aa rahe hain.
Und also jeden Tag wurden von Tausenden von verschiedenen Bankkontos wurden Tausende von Rupees überwiesen auf Swamijis Bankkonto und das war den deutschen Behörden irgendwie nicht ganz geheuer.
तो उन्होंने कहा तुम लोगों से पैसा इकट्ठा करते हो, तुम जर्मनी में जाके पैसा इकट्ठा करोगे।
Und deswegen haben die gedacht, also du bist jemand, du sammelst von allen Leuten Geld ein und wenn du nach Deutschland gehst, wirst du bestimmt auch von deutschen Leuten Geld einsammeln wollen.
मैं तो 8 तारीख को आने वाला था, उन्होंने मेरा वीजा रिजेक्ट कर दिया।
Und Swamiji wollte am 8. Mai hier ankommen, aber die deutschen Behörden haben sein Visa abgelehnt.
मैंने उनको क्लेरिफिकेशन दिया, मैंने 1 नया पैसा भी जर्मनी से 13 साल में लिया नहीं है, उल्टा 11,111 यूरो मैंने ही जर्मनी को दिए।
Und Swamiji hat das aufgeklärt, dass er in den letzten 11 Jahren, seit er nach Deutschland kommt, hat er noch nie einen frischen Euro dann von Deutschland mitgenommen. Im Gegenteil, er hat 11.100 Euro hat er Deutschland gegeben als Spende.
तो फिर उन्होंने वीजा दे दिया।
Und dann hat Swamiji das Visum erhalten.
देखो, ये पैसे कैसे इकट्ठा होते हैं? क्या होता है मालूम है? मेरे को खूब गुरु दर्शन आती है क्योंकि बैंक अकाउंट ओपन है, सब साधक डालते हैं।
Und Swamiji hat es geklärt, dass einfach sein Bankkonto für alle zur Verfügung steht und alle Anhänger überweisen darauf das Geld.
भारत में कैसा प्रकार है, कई लोग फैक्ट्रियां खोलते हैं, उद्योग खोलते हैं, दुकान खोलते हैं, तो बोलते स्वामी नामकरण करो ना, मैं उनका नामकरण कर देता
हूँ। Und in Indien eröffnen viele Menschen eine Firma oder ein Geschäft und Swamiji wird gerufen und sagt, er soll zur Einweihung kommen, er soll einen Namen geben diesem Geschäft.
Und Namkaran karne baad mein wo sankalp karte hain ki mere ko saal bhar mein jitna bhi profit hoga uska 10% profit main Swamiji ko daan karunga.
Und diese Leute, die machen einen Entschluss, dass sie das ganze Jahr über wie viel Profit sie dann aus diesem Geschäft, aus diesem Betrieb rausbekommen, das werden sie dann 11% von dem Profit im Jahr werden sie regelmäßig Swamiji überweisen.
तो मार्च में फाइनेंशियल ईयर का आखिरी महीना रहता है, तो आखिरी महीने मेरे पास खूब लाखों रुपए आता है।
Und der März ist das der letzte Monat im finanziellen Wirtschaftsjahr in Indien und also im März kommen dann ganz ganz viele Zahlungen auf Swamijis Bankkonto in Indien.
तो मेरे को गुरुदक्षिणा में लाखों रुपए आते हैं।
Und also als Geschenk für den spirituellen Meister kommen also gerade im März Hunderttausende von Rupees auf Swamiji's Konto.
Dusra mere niji kharch kuch nahi, daru pita nahi, ganja pita nahi, jewelry pehnta nahi, kuch bhi nahi, baba ji.
Und zum anderen hat Swami für sich selber so gut wie gar keine Ausgaben, weil er hat keinen Laster, er trinkt keinen Alkohol, er raucht keine Zigaretten, er trägt auch nicht irgendwelche Schmuck und Juwelen. Das heißt, er ist einfach ein Sadhu Baba, er braucht für sich selber so gut wie gar nichts.
Mera bhi bhav hai ki sadhuko se mila hua paisa main us sthan pe invest karu jahan se sadhuko ka bhav adhik vriddhi hota hai.
Und Swamiji hat diese Einstellung, dass alles Geld, was er bekommt, dass er das investiert in einen Ort, der allen Meditierenden zugute kommt.
तो मैंने खुद नहीं होके ट्रस्ट को बताया एक काम करो गुरु शक्ति धाम बनाने का कार्य मेरे को दे दो मैं ही बनाना था.
Und deswegen hat er dem Verein in Indien hat er gesagt, wisst ihr was, gib mir einfach die Aufgabe, dass ich die Guru Shakti Dhams baue. Und diese Arbeit, die kann ich machen.
तो अजमेर में जो गुरु शक्ति धाम बन रहा है ना वो भी गुरु दक्षिणा से बन रहा है.
Und also heute, wenn Swamiji Guru Shakti Dhams baut, dann versteht er diese Arbeit auch als Guru Dakshina, als Geschenk an seinen Meister.
गुरु शक्ति धाम बन रहा है वो भी गुरु दक्षिणा से बन रहा है.
Also in Kutch entsteht gerade ein Guru Shakti Dham und das versteht auch Swamiji als Geschenk an seine Gurus.
तो क्या हुआ साधकों को जैसे पता चला ना कि स्वामी जी अपने गुरु दक्षिणा में से गुरु शक्ति धाम बना रहे उन्होंने और देना चालू किया.
Und als dann die Anhänger von Swamiji wussten, dass Swamiji den Guru Shakti Dham als Geschenk an seine Meister baut, dann als sie das erfahren haben, dann wollten sie noch mehr Spenden geben, um Swamiji für diese Guru Karya zu unterstützen.
मैं मेरे अनुभव के आधार पे बोलता हूँ, पैसे में चित्त डाल के पैसा नहीं आता, चित्त स्ट्रांग करने से पैसा तुम्हारे पीछे आता है.
Und Swamijis Erfahrung ist, wenn du deinen Geist auf das Geld, auf das Einkommen ausrichtest, dann wirst du davon kein Geld erhalten. Aber wenn du deinen Geist stark machst, dann wird dir das Geld nachgeschmissen, sagt man auf Deutsch. Also das Geld kommt hinterher.
वो जो 11,111 यूरो दिए थे ना, वो आपका ट्रस्ट स्थापित होने के लिए सेटलर के रूप में दिए थे.
Und als Swamiji diese 11,111 Euro überwiesen hat, das hat er gemacht, um diese Stiftung zu gründen. Und
और भविष्य में भी आपको जरूरत पड़ी तो भी दूंगा.
Und auch wenn wir in Zukunft Geldknappheit haben und dringend Geld brauchen, dann wird auch Swamiji wieder uns auch finanziell weiterhelfen.
लेकिन आप स्टार्ट तो करो धक्का देने के लिए मैं हूँ ना पीछे.
Und wir sollen aber in die Gänge kommen, wir sollen einen Anfang machen und er schiebt uns von hinten an.
आप थोड़े जैसे बैठे रहोगे आप सोचिए कोई आके बनाएगा कोई नहीं आने वाला.
Und wenn wir uns einfach nur hinsetzen und denken, da wird irgendjemand kommen und wird das für uns tun, dann wird das nicht passieren, dann wird gar nichts sein.
एक ध्यान रखना, पैसे के कारण कोई भी काम आज तक ना बंद हुआ है ना बंद होगा, आप शुरू तो करो.
Also versteht eins, aufgrund von Geld ist noch nie eine Arbeit getan worden und es ist auch noch nie eine Arbeit verhindert worden, weil das Geld fehlt, aber fangt einfach an, dann werdet ihr schon sehen.
अब गांधीनगर में बन रहा है, बंगलोर में होने वाला है, मेरे पास कोई खूब पैसा ऐसा नहीं, लेकिन मेरे को मालूम है मेरा कार्य पैसे के कारण रुकेगा नहीं.
Also in Indien entsteht gerade in Gandhinagar ein Guru Shakti Dham und in Bangalore wird einer gebaut und Swamiji hat jetzt nicht das ganze Geld, das er für diese alten Guru Shakti Dhams hat er jetzt heute in der Hand, aber er ist überzeugt, dass das zur richtigen Zeit einfach auch da sein wird.
ठीक वैसे ही आपको कहता हूँ, आप स्टार्ट तो करो, आप शुरू तो करो, पैसे के कारण आपका भी कार्य कभी रुकेगा नहीं.
Und deswegen sagt er auch uns hier, denkt nicht, dass es am Geld liegt. Fangt einfach an, macht irgendwo einen Anfang und dann werdet ihr schon sehen, die Arbeit wird nicht zum Stillstand kommen, weil es an Geld mangelt.
कार्य आपका और मेरा नहीं है, ये विश्व चेतना का कार्य है, विश्व चेतना उसको पूर्ण करेगी.
Und das ist diese Tat, das ist diese Arbeit, die ist nicht unsere Arbeit und das ist auch nicht Swamijis Arbeit. Das ist eine Arbeit, dass das Universum vollbringt und ihr werdet zuschauen können, wie sie geschieht, aber wir müssen den Anfang machen.
और हमारा विशाल दृष्टिकोण है कि आने वाले पीढ़ियों को वो चैतन्य प्राप्त हो सके, वो आत्म जागृति प्राप्त हो सके, वो आत्म शांति प्राप्त हो सके, इसलिए हम कर रहे हैं।
Und unser Blickwinkel ist weit. Wir haben den Wunsch, dass die kommenden Generationen einen Ort haben, in dem sie Frieden in der Welt spüren können.
Dusra, aaj aapko ek good news deta hu.
Und heute gibt er uns eine Good News, also eine gute Nachricht.
Jaise hua na Bharat mein Ramnath Kovind ji ko Rashtrapati ghoshit kiya gaya.
In Indien ist der Präsident Ramnath Kodi ist als Präsident erklärt worden.
Unko sarvasamanya manushya janta tak nahi tha.
Und niemand kannte ihn bis dahin.
Wo ekdam achanak highlight ho gaya ki Rashtrapati ho gaya.
Und also ganz plötzlich wurde angekündigt, dass er Präsident wird.
Aise ki aisi ghatna phir hone ja rahi hai agle mahine mein.
Und genauso ein Vorfall wird nächsten Monat wieder stattfinden.
Mere ko bhi Bharat mein sab log nahi jante.
In Indien kennen mich nicht alle Menschen.
Lekin agle mahine ke 6 tarikh ko mere ko Nepal desh ne brand ambassador ghoshit kiya hai.
Und nächsten Monat am 6. Juni wurde angesagt, dass Swamiji in Nepal
तो मैं जर्मनी से सीधे नेपाल जाने वाला
als brand ambassador also als botschafter eingesetzt wird und von deutschland wird also swamiji direkt nach nepal reisen
तो नेपाल में एक 60 देशों का एक बहुत बड़ा सम्मेलन हो रहा है उस सम्मेलन में ये घोषणा की जाएगी
und in nepal wird ein ganz großes treffen von 7 nationen 60 von 60 Nationen stattfinden und den Vorstand für dieses Treffen, das wird Swamiji haben.
Und
danach wird die ganze Welt wissen, wer Swamiji ist. Also das wird an jeder wird sich fragen, wer ist das, der da als Vorstand für dieses riesige Treffen eingesetzt wurde und danach wird die ganze Welt wissen, wer Swamiji ist.
नेपाल देश ने बनाने के पीछे का कारण बताता हूँ।
Swamiji wird uns jetzt den Grund sagen, warum Swamiji nach Nepal gekommen ist.
अभी जब मैं नेपाल गया था ना, तो नेपाल ने कहा, हमारे यहाँ कोई भी ऐसी वस्तु नहीं है जो हम बोल सकते, ये हमने विश्व को दी है।
Und als Swamiji nach Nepal kam, dann haben die in Nepal gesagt, wir haben nichts in Nepal, von dem wir sagen können, das hat unser Land, unser kleines Nepal der Welt gegeben.
आप ही एकमात्र ऐसे व्यक्ति हो इस दुनिया में जो बोलते हैं कि नेपाल से आत्मज्ञान सीख के आया और दुनिया को दिया।
Und sie haben zu Swamiji gesagt, du bist derjenige, der gesagt hat, dass er in Nepal das Wissen vom Selbst, von der Seele erlangt hat und das jetzt in die ganze Welt bringt.
इसलिए हम आपको ब्रांड एम्बेसडर घोषित करते हैं।
Und deswegen nehmen wir jetzt Swamiji, also nehmen wir sie als Aushängeschild für unser Land.
कि हम शान से दुनिया को बता सके ना कि नेपाल ने लोगों को आत्मज्ञान दिया।
Dann können wir mit aller Ruhe der ganzen Welt sagen, Nepal hat zum Erkenntnis, zur Selbsterkenntnis für die ganze Welt beigetragen. Es ist aus Nepal gekommen.
तो जर्मनी से मैं घर नहीं आने वाला, जर्मनी से दिल्ली जाऊंगा, दिल्ली से काठमांडू जाऊंगा।
Und also Swamiji wird, wenn er von Deutschland abreist, nicht nach Hause gehen, sondern er wird nach Delhi fliegen und von Delhi wird er direkt weiter nach Kathmandu fliegen.
एक बहुत बड़ा फंक्शन वहाँ पे होने वाला है। वो फंक्शन के अंदर 60 देशों के लोग आकर के वहाँ में सम्मिलित होंगे।
Es wird dort eine riesige Feier, eine riesige Veranstaltung geben und 60 aus 60 Ländern werden die Stellvertreter kommen und Swamiji wird das als ja als leitende Funktion dann dort sein in Nepal.
2020 में ना एक विश्वस्तरीय सम्मेलन नेपाल में हो रहा है।
2020 wird ein universelles Treffen in Nepal stattfinden.
ये सब उसी की तैयारी है।
Und das alles ist die Vorbereitung dafür.
आपको कोई प्रश्न पूछो मैं तो बड़बड़ करते रहूंगा.
So, wenn jetzt noch jemand eine Frage hat, Swamiji, redet uns halt einfach weiter.
Actually, क्या रहता है समय रहता कम और मेरे पास रहता है स्टॉक खूब.
Also, Swamiji sagt, ihr habt wenig Zeit, aber er hat ganz viel auf Lager, was er uns noch erzählen könnte. Also, wenn jetzt jemand was fragen will, dann soll er jetzt schnell fragen, sonst redet Swamiji weiter.
दूसरा अजमेर के गुरु शक्तिधाम का गादी स्थान किसने देखा है हाथ ऊपर कर.
Wer Swamiji möchte wissen, wer in Ajmer den Guru, den Gadistan gesehen hat, die sollen die sich melden, die sollen die Hand heben, wer den Gadistan in Ajmer gesehen hat.
अब मैं मेरे अनुभव के आधार पर बताता हूँ कि जैसे एक सीमेंट का मकान रहता है ना, सीमेंट के मकान में अगर हम एनर्जी स्थापित करते हैं तो वो एनर्जी कुछ दिनों बाद चली जाती है.
Jetzt erzählt Swamiji von seiner Erfahrung, wenn wir ein Gebäude aus Zement, wenn wir darin Energie etablieren, dann nach einiger Zeit verfliegt diese Energie wieder.
Lekin kisi patthar ke sthan pe agar hum energy sthapit karte hain, wo patthar mein saalon tak wo energy rehti.
Aber wenn wir an einem Ort, wo natürliche Steine verwendet wurden, Energie etablieren, dann bleibt diese Energie für ganz viele Jahre dort einfach erhalten. Und aufgrund dessen werden alle Guru Shakti Dham aus Natursteinen erbaut.
आप लोग बाद में देखना इसको. शाश्वती को मैंने आईपैड दिया एक बहुत बड़ा. वो आईपैड में सब फोटो है कि कैसा गुरु शक्ति धाम बन रहा है, कैसे पत्थर का बन रहा है, सब है.
Ihr werdet sehen, ihr könnt das gucken. Er hat Jashwati einen Ordner gegeben und da sind die Fotos von allen Guru Shakti Dams drin. Die können wir dann auch uns anschauen.
Ich habe Meditation gemacht und da war so viel Energie entstanden, dass ihr, wie ihr in den Inneren geht, ihr selbst in den Inneren geht.
Und in Ajmer hat Swamiji an einem Ort ist er reingegangen und hat da sehr viel meditiert und die Energie, die ist da so stark, die hat sich so etabliert da drin, dass wenn wir da diesen Ort betreten, das automatisch wir auch in Meditation verfallen.
यानी गादी स्थान वह स्थान है जहाँ पे ध्यान करना नहीं पड़ता, ध्यान खुद ही हो जाता है, आपको बस पहुँचना पड़ रहा है.
Und der Gadistan, das ist also ein Ort, da müssen wir nicht Meditation machen. Wir müssen einfach nur gucken, dass wir da hinkommen und da reingehen und dann geschieht Meditation automatisch.
Und
Swamiji hat den Wunsch, dass er in Deutschland auch einen Gadistan.
आपको दूसरे उदाहरण समझाता हूँ. ये समझ लो आपकी कार रहती है, कार को आपको एक बार सर्विसिंग के लिए भेजना ही पड़ता है ना, तीन महीने में, छह महीने में.
Also ein anderes Beispiel ist, wenn wir ein Auto haben, dann müssen wir das Auto ab und zu in die Werkstatt geben, also nach 3 Monaten oder alle 6 Monate, aber es muss regelmäßig.
आपकी कार रोज नियमित चल सके.
Und es muss regelmäßig also überprüft werden und in die Werkstatt, damit es zuverlässig das Auto fährt, wenn wir fahren wollen.
बिल्कुल ठीक ऐसा ही. आपके शरीर भी एक कार है.
Und genauso ist unser Körper auch wie ein Auto.
उसको भी बैलेंस करने के लिए, उसको भी संतुलित करने के लिए ये गैरेज बना रहे ना, गुरु शक्ति धाम एक गैरेज है, यहाँ आपके शरीर रूपी कार जाएगी तो बैलेंस हो जाएगी, संतुलित.
Also der Guru Shakti Dham ist sozusagen eine Werkstatt, in der wir unseren Körper regelmäßig durchchecken lassen können. Und also der wird dann repariert, die Mängel werden repariert und dann können wir wieder zuverlässig mit unserem Körper weiterfahren.
आप देखो ना, आप आपके जीवन काल में एक ऐसा स्थान निर्माण करो, इसकी अगली पीढ़ियां उसका भी लाभ लेगी.
Und ihr müsst es auch mal so betrachten, in eurem Leben, in eurer Lebenszeit schafft ihr einen Ort, den nach euch viele, viele Generationen auf diese Art nutzen können. Jetzt fragt doch endlich, sonst redet Swami immer weiter.
इतने सारे प्रश्न एक साथ उठ रहे हैं क्या?
Wollen so viele Leute auf einmal fragen?
मैं समझा इतने प्रश्न एक साथ उठ गए क्या.
Ich habe eine Frage zu der Unterkonstruktion von dem Ashram. Muss das diese 14 Meter in der Tiefe, die es geht, ob das auch rund sein kann oder unbedingt auch diese rechteckige Form haben muss?
Oh Guru Shakti, danke. Barme Pusrejo, Uskeni, Feniche, O. स्क्वायर शेप में होना चाहिए या राउंड भी हो सकता
है. स्क्वायर हो तो ज्यादा अच्छा.
आसो उस पे सा वेनस रेक्टेंगल इस
एक्चुअली कंस्ट्रक्शन में ना राउंड में बनाना बहुत कठिन पड़ता है.
एंड
प्रोग्रेस ज्यादा है उसमें.
स्वामी जी sagt also eine runde Konstruktion dann zu bauen, das ist von der Konstruktionstechnik her schwieriger auch. जो बोल रहे जो नीचे जाता जो कुआ है उसका वो ड्रिलिंग राउंड हो सकता है या स्क्वायर होना चाहिए.
स्क्वायर
होना दिस मस्ट
एक्चुअली उसका संबंध चार दिशाओं के साथ है. चार दिशाओं से उसका एनर्जी सेटिंग होता है इसलिए
दिस इज
स्क्वायर किया.
Das ist im Zusammenhang mit diesen vier Himmelsrichtungen, da muss es ausgerichtet werden und aufgrund dessen muss es eine rechteckige Form haben.
Sie hat gefragt, sie ist Bauingenieurin. Vielleicht kannst du übersetzen, sie ist Bauingenieurin.
Achavo, Ingenieur, Herr Construction Engineer, ist Leo Prashanpoji.
Unko bhi malum hai na phir. Goal ke andar bahut sara wastage hota hai. Koi bhi cheez goal banane jayenge to usme wastage aayega.
Dann sagt er, wenn du Ingenieur bist, dann weißt du, wenn du eine runde Konstruktion machst, dann gibt's sehr viel Verschwendung an Material dafür.
अब मान लो ये स्क्वायर बनाने का तो आसान है. इसको गोल करेंगे तो ये कोना बेकार जाएगा, ये कोना बेकार जाएगा, ये कोना बेकार जाएगा, एक बार ऐसा वेस्टेज बहुत होता है.
Also Swami Ji erklärt das am Beispiel des Kissen, wenn du also das Kissen, das ist schon quadratisch und wenn du daraus eine runde Form machen willst, dann fallen die ganzen Ecken als Abfall weg.
दूसरा पत्थरों को ऐसा रखना आसान है. पत्थर को टर्न करना सब जगह टर्निंग 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 बहुत कठिन.
Also den Stein rund abzuschneiden, das ist technisch sehr schwierig, da gibt es sehr viel Abfall. Und Kavota, Joniv, Jokua, Banana, wo ist gelebt. Das muss man, also diese.
No by no sizes. No feet by no feet.
Also 9 Fuß mal 9 Fuß muss dieses Fundament sein.
No feet le sakte hain, 8 feet le sakte hain.
Oder 8 Fuß, aber das muss also diese quadratische Form haben.
Aber koi prashn.
Noch eine weitere Frage, nächste.
Was kann ich für meinen spirituellen Fortschritt tun?
Adi hat mich pragati ke liye, apni khud ki pragati ke liye kya kar sakti? Udri.
Sabse aasan hai prarthana karo, prayer karo.
Also das einfachste ist, wenn du einfach dafür betest.
Aapko sabko bata raha hu, Guru Shakti Dham yahan banne hi wala hai. सिर्फ आप घर पे बैठे प्रार्थना भी करो ना बनो तो भी कल जब बनेगा तो आपको होगा कि मैं प्रार्थना से उससे जुड़ा हुआ.
Also Swami Ji verspricht uns, der Guru Shakti Dham, der wird hier mit Sicherheit entstehen und wenn ihr nur zu Hause dafür jeden Tag betet, dann habt ihr dann hinterher die Genugtuung, wenn er entstanden ist. Ich habe auch dafür gebetet, ich habe auch dazu beigetragen.
तो आप प्रार्थना से भी जुड़े ना तो जब बन जाएगा तो आपको एक सेटिस्फेक्शन मिलेगा. अरे मैंने रोज प्रार्थना की थी, मेरे प्रार्थना से बना है.
Also wenn du dann dafür immer betest, dann hast du hinterher, wenn er entstanden ist, hast du diese Genugtuung, kannst stolz auf dich sein. Ich habe jeden Tag dafür gebetet und deswegen ist er jetzt entstanden.
इसलिए कुछ नहीं करो तो प्रार्थना करो.
Also deswegen, wenn du sonst nichts tun willst, dann bete einfach dafür, dass er entsteht.
Actually आपको लगता है पैसा कुछ नहीं है, पैसा बाहर से लाया जा सकता है. भाव बाहर से नहीं लाया सकता, भाव तो तुमको तुम्हारा ही निर्माण करना होगा.
Also ihr denkt, dass man Geld braucht, aber Geld ist etwas im Äußeren. Geld kann man von außen holen, aber die Einstellung, also das Gefühl, den Wunsch, den muss man in sich selber entstehen lassen. Den müssen wir haben, sonst kann man nichts machen, wenn der Wunsch nicht da ist.
कि नहीं कुछ नहीं, मैं एक हाथ डेरा डाल के यहाँ बैठूंगी, यहाँ गुरु शक्ति धाम बना रहा हूँ, सारे दुनिया से पैसा आना चालू हो जाएगा.
Und wenn also Swamiji sich jetzt hinsetzt und einen Haufen hinlegt neben sich und sagt, ja, ich will hier einen Guru Shakti Dham machen, dann wird von der ganzen Welt wird Geld kommen, um diesen Guru Shakti Dham hier zu bauen. Und deswegen gibt Swamiji uns die erste Gelegenheit, er lässt uns den Vortritt und wir sollen den Versuch unternehmen. Und wenn wir es nicht schaffen, dann wird er schon kommen und wird sich drum kümmern.
Lieber Swamiji,
ja, die nächste Frage.
Lieber Swamiji, du hast gesagt, wir verdienen das hier zu sein. Das würde bedeuten, dass es Leute gibt, die das nicht verdienen. Und das fühlt sich für mich irgendwie nicht wahr an. Wie kann ich jemals Frieden finden, wenn ich das Gefühl habe, ich kann was richtig oder falsch machen oder ich verdiene was oder ich verdiene etwas nicht?
Swamiji, आपने बताया कि हमारे वश में है, हम पुण्यात्मा है, इसलिए हम आपके सानिध्य में इधर हो सकते, लेकिन ये उनका डाउट हो रहा है. अभी दूसरे लोग हैं जो जिसके वश में नहीं है कि आपके सानिध्य में आ सके, तो उसमें उनको अच्छा नहीं लगता कि मैं कुछ कर सकता और दूसरे लोगों के लिए नहीं है.
एक्चुअली जब उनका टाइम आएगा तो वो आएंगे.
Also Swamiji sagt, die anderen, die werden auch zu Swamiji kommen können, wenn für sie die Zeit reif ist.
दूसरा, हमने ना पहले अपने को स्ट्रांग करना चाहिए, अपने को मजबूत करना चाहिए, दूसरों के बारे में नहीं सोचना चाहिए.
Und wir sollen zuerst uns unser eigenes Selbst kräftig machen, stark machen. Wir sollen und nicht so viel über die anderen nachdenken.
देखिए, जैसे 5 किलो का बर्तन उठाने का है, तो हमारे हाथ में ताकत होनी चाहिए कि 5 किलो का बर्तन उठाए. अगर हड्डी में ताकत नहीं, उठाने जाएंगे तो कट्टे से हड्डी टूट जाएगी.
Also wenn wir zum Beispiel einen Topf hochheben wollen, der 5 Kilo wiegt, dann muss unsere Hand stark genug sein, dass sie diese 5 Kilo heben kann. Wenn unsere Knochen nicht stark sind, dann kann es sein, wenn wir ein 5 Kilo Gewicht heben, dass dann die Knochen abbrechen. Und deswegen sollen wir in diesem Fall zuerst an uns denken und uns selbst kräftig machen, stark machen.
दूसरा एक मैं बता रहा हूँ, ये उरा का कैसा है, उरा इतना स्ट्रांग हो गया, इतना मजबूत हो गया है, उसके बाद में तुम पकड़ के लाओ, तुम्हारे किसी दोस्त को भग जाएगा बाहर के बाहर, आएगा नहीं अंदर.
Und wir sollen unsere Aura stark machen und wenn deine Aura stark ist, wenn wir auch jemanden an der Hand nehmen und ihn reinnehmen wollen in diese Aura, das können wir nicht, also auch wenn wir einen Freund da reinziehen wollen, der wird wegrennen. Swamiji's Aura ist so stark, also wir können.
पुण्यात्मा होते हैं ना, जिनके पीछे कोई पुण्य कर्म रहता है, वही मेरे तक पहुंच पाते.
Also diese verdienstvollen Seelen, hinter denen steht im Hintergrund eine verdienstvolle Tat und deswegen sind sie fähig herzukommen.
अब जैसे कच्छ के आश्रम में एक बार मैं गया, तो वहां के ये मिनिस्टर वो मिनिस्टर सब जने स्वामी ये मिलना है मिलना है, सबको हाँ मेरे तक कोई पहुंचा ही नहीं.
Und als Swamiji den Ashram in Kutch eingeweiht hat, dann haben verschiedene Minister und wichtige Personen gesagt, oh Swamiji, ich will auch kommen, ich will auch Swamiji kennenlernen. Und Swamiji hat gesagt, ja, ja, kommt, ihr könnt alle kommen, aber es konnte niemand zu Swamiji kommen, sie ist niemand gekommen.
Tumko lag raha hai, usne mere ko bataya, isliye main yahan pahunchi, usne mere ko bataya, isliye main yahan pahunchi, koi nahi pahuncha. तुम्हारे स्थिति के कारण पहुंचे, तुम्हारी स्थिति थी इसलिए पहुंचे, दूसरा तो निमित्त हो गए.
Und du denkst jetzt, die und die Person hat mir davon erzählt und deswegen bin ich hier, aber eigentlich ist das nicht so, dass du hier bist, das ist aufgrund von deinem spirituellen Zustand und deswegen konntest du herkommen und die anderen Personen, die dir davon erzählt haben, die sind einfach nur Mittel gewesen, dass zu diesem Zweck, dass du herkommen konntest.
Actually, 8 तारीख को मैं आने वाला था और 9 मई को मेरा शादी का सालगिरह मैं जर्मनी में मनाने वाला था, वो मनाना नहीं हुआ, तो मैंने कहां मनाया मालूम है, यूनिटी स्टैचू के अंदर.
Also eigentlich wollte Swamiji am 8. Mai hier ankommen und am 9. Mai ist der Hochzeitstag von Swamiji und Guruma und er hat gedacht, das wird er in Deutschland feiern, dieses Fest. Und das war dann aber nicht so und deswegen war er bei der indischen Einheitsstatue, ist er gewesen, hat diesen Ort besucht und hat da seinen Hochzeitstag gefeiert.
Dandi Ashram ke karan Gujarat ki itni pragati hui hai ki duniya ka sabse bada statue Gujarat mein bana hai.
Und aufgrund des Ashrams und des Guru Shakti Dhams, der in Dandi im Ashram ist, hat sich der ganze Bundesstaat Gujarat so weit entwickelt und konnte so einen immensen Fortschritt machen, dass die weltallergrößte Statue jetzt in diesem Bundesstaat in Gujarat aufgestellt wurde.
So, Gujarat mein Sardar Patel ka statue itna bada bana hai, wo duniya ke sabse badi pratima hai.
Und also von diesem Sardar, also einem Sikh Patel, diese Statue, die ist die allergrößte Statue, die es gibt in der Welt, die wurde da aufgestellt.
Hamare shaadi ko 35 saal purna hue, isliye humne hamare shaadi ki saalgirah wahan pe jaake manayi.
Und es ist 35 Jahre her, dass Guru Mahan Swamiji geheiratet haben und deswegen haben sie dann bei dieser 35 Fuß hohen Statue ihren Hochzeitstag gefeiert.
Uske Foto maine Telegram pe dale the. Ek samarpan sandesh naam ka Telegram hai. Uspe jo bhi program rehte hain uske sab photo main uspe dalte rehta hu. Aap log usko join karo.
Und wir können uns auch registrieren für Samarpan Telegram. Das ist also so eine Webseite und da hat er das eine App fürs Handy und App Telegram und da können wir das Foto sehen. Da ist auch das Foto von dieser Statue drin.
Kuch aur koi prashn hai?
So, nächste Frage.
Aapko aaya samajh mein ki aap क्या बोलते हैं ना आपके कारण आए किसी के कारण आप नहीं है आपका
hast du das verstanden dass du aufgrund deines eigenen Zustandes hergekommen bist also dass das nichts mit jemand anderem zu tun hast
ne da देखो ना कई लोग आते हैं उनका कोई ना कोई बीच में दिक्कत आएगा वो पहुंच नहीं पाएंगे कारण कुछ भी हो सकता
also muss sehen viele Leute wollen herkommen machen sich auf den Weg und dann passiert irgendwas aus irgendeinem Grund können sie hier nicht ankommen. Also das ist einfach dein eigener spiritueller Zustand, dass du hierher kommen konntest. Das ist nicht abhängig von jemand anderem. So, nächste Frage.
Die eigene Aura stärken. Ich spüre beim Meditieren keine Schwingung im Sahasrara-Chakra. Ich bin da immer wieder irritiert. Wo ist das Problem?
Obhutra apna kubka aura sashakt ganna aur unko dhyan kitaim me sahasrara me kuch vibrations, kuch energy nahi mehsus ho raha. Kya problem hai?
Unke vishuddhi chakra me ashuddhi.
In deinem Vishuddhi Chakra, also in deinem Hals Chakra, sind Unreinheiten.
Vishuddhi Chakra ka sambandh hai yahan pe, is sthan se.
Also das Vishuddhi Chakra ist im Verhältnis mit dem Hals.
Karan kya hai? Tum apne aap ko atma kalani feel karte ho.
Das der Grund ist, dass du dich selbst niedermachst, also du hast keine guten Vorstellungen, Wertevorstellungen von dir.
Ab jaise main aapke aur dekh raha hu, mere ko to nahi lag raha ki aapke andar kuch kami hai, lekin aapki bhavana hai ki aapke andar kuch kami hai, uske karan ye ho raha hai.
Also wenn Swamiji dich anschaut, dann hat er nicht den Eindruck, dass in dir irgendetwas fehlt, dass etwas zu wenig ist, aber du hast die Einstellung, dass in dir irgendwelche Unvollkommenheiten sind und deswegen hast du diese Erfahrung.
तो जीवन में जैसे आप 10 लोगों के बीच में बैठते हो ना आपको लगता नहीं मेरे अंदर कुछ कमी है मैं थोड़ा कमजोर हूं मैं थोड़ा वीक हूं कुछ तो भी लगता है कि क्या आत्मा ग्लानी को आप कर देखो
also in deinem Leben wenn du zwischen 10 Leuten sitzt dann wirst du denken in mir mangelt es an irgendetwas irgendwas wo bin ich nicht gut genug das ist das Gefühl also indem man sich selber runtermacht und
जैसे आपके ओरा का अध्ययन करो तो पता चलता है कि आपके अंदर आत्मा ग्लानी का भाव है क्यों है
wenn Swamiji deine Aura studiert dann sieht er dass du diese Tendenz hast dich selbst nicht mehr zu schätzen
क्यों है
warum ist das so
ऐसे फीलिंग क्यों है
warum hast du dieses Gefühl dass du selbst minderwertig bist Swamiji fragt dich
kyun feel karte hain unko puch.
Also Swamiji möchte von dir wissen, warum du dieses Gefühl hast, minderwertig zu sein, er fragt dich.
Ich weiß es nicht.
Unko nahi malum.
Actually, rehti hai feeling, apne ko nahi pata chalta. Dusra, usko sakaratmak roop mein do na. Aaj main Swamiji ko mila, maine Swamiji ko prashna pucha, Swamiji ke saath mere ko dhyan karne ka avsar mila. Positive socho, sakaratmak socho, to wo bhav nikal jayega. Aur apne aap ko mahatva do, ki main kitna mahatvapurna vyakti hu, ki aaj main Swamiji ko prashna puch paya.
Also er sagt, eigentlich weißt du es, aber du möchtest es hier wohl jetzt nicht sagen. Und dann sagt er, du kannst auch diese negativen Gedanken durch positive ersetzen. Du kannst dir sagen, Mensch, ich bin so toll, ich bin ganz wertvoll. Ich habe es geschafft, hier mit Swamiji zu meditieren. Ich darf jetzt heute hier vor Swamiji eine Frage stellen. Ich darf Swamiji persönlich eine Frage stellen. Ich bin ein ganz glücklicher Mensch. Ich habe eine ganz tolle Gelegenheit hier bekommen. Ich bin ganz wertvoll, sonst hätte ich nicht diese tolle Gelegenheit. Und die weitere Frage ist, hat dich jemand betrogen? Also Swamiji fragt dich, ob dich jemand betrogen hat.
Ich habe oft das Gefühl, betrogen zu werden, aber ich habe niemanden konkret.
In kokai bar wo anubhav ho raha hai ki unko lagta hai inke sath cheating kiya kisi ne.
Dekho ek batata hu, ab main 65 saal ka buddha ho gaya.
Und jetzt sagt dir Swamiji, er ist jetzt 65 Jahre alt.
To tumko kya lagta hai mere sath cheating nahi hui hogi?
Und denkst du, dass Swamiji in seinem 65 Jahre Leben noch nie betrogen wurde von irgendjemandem?
Mere ko kisi ne dhoka nahi diya hoga.
Meinst du nie, dass Swamiji irgendjemand mal abgelenkt hat?
Diya hoga.
Das ist natürlich, natürlich hat
es. Lekin usko bhul gaya.
Aber Swamiji hat das wieder vergessen, der hält das nicht fest.
Jab hum koi cheez bhul jate na, to uska koi bura effect apne upar nahi padta.
Wenn wir einen Vorfall vergessen, dann haben wir keine negative Auswirkung mehr.
Lekin jab hum yaad rakhte hain, usne mere ko cheat kiya, usne mere ko cheat kiya, usne mere ko cheat kiya, to uska bura effect apne upar padta.
Und wenn wir aber immer wieder daran denken, die haben mich betrogen, die haben mich abgelenkt, die haben mich betrogen, dann haben wir den negativen Effekt davon.
Dusra, aapko kya lagta hai, main ekdam aakash se tapak karke tapka gaya?
Und denkst du denn, dass Swamiji einfach so vom Himmel gefallen ist, perfekt?
Nein, Arre Baba, mere bhi koi maa-baap honge, mere bhi koi mare honge, mere bhi koi buri ghatnaen honge, mere saath bhi koi cheating hoga, kuch to bhi lapde hue honge na 65 saal mein.
Also es ist nicht so, er hat natürlich auch Eltern, er hat eine Mutter, er hat einen Vater, er hat Verwandte und die haben alle was mit ihm gemacht. Also er hat verschiedenste Erfahrungen in seinen 65 Jahren
Lebenserfahrung.
Und aber was auch immer an Vorfällen geschehen ist, Swamiji hat die angenommen und hat sie danach vergessen. Und wenn wir das so machen, dann haben wir keine negativen Auswirkungen von den Erfahrungen.
Dusra, main tumhare jeevan ki baat nahi kar raha hu, lekin aapko bata raha hu ki jeevan mein jis din achhi ghatna ghategi, usi din jeevan mein ek buri ghatna ghategi hi.
Und jetzt sagt Swamiji allgemein was, also nicht jetzt für dich speziell, sondern allgemein, wenn im Leben ein etwas Gutes geschieht, dann geschieht auch am gleichen Tag etwas Schlechtes in unserem Leben.
प्रश्न ये है आपका चित्त अच्छी बात पे के बुरी बात पे.
Und es ist nur die Frage, auf was wir unsere Aufmerksamkeit richten.
जैसे एक बार ना मैं कनाडा जा रहा था तो मुंबई के एयरपोर्ट पे एक पुलिस ऑफिसर दौड़ते दौड़ते आया बोले क्या स्वामी जी आप बोल रहे हो निर्विचारता में रहो निर्विचारता रहो कितना बम विस्फोट हो रहा है कितना आतंकवाद हो रहा है कितना क्या हो रहा है.
Und einmal war Swamiji am Flughafen in Bombay und jemand kam auf ihn zugerannt und hat Swamiji geschimpft und hat gesagt, ach, du redest von Selbstverwirklichung und allen diesen Sachen und Erleuchtung, und aber siehst du denn nicht, dass überall Bomben explodieren und dass es Terroristen gibt? Was ist denn damit?
मैंने उस पुलिस ऑफिसर को बताया तेरा चित्त इधर है तेरे को ये दिख रहा कितने बम विस्फोट हो रहे कितना आतंकवाद हो रहा है कितना ये हो रहा है.
Und der hat diesem Polizeibeamten gesagt, deine Aufmerksamkeit ist auf die Bomben gerichtet. Du siehst, dass überall Bomben explodieren.
और मेरा चित्त इधर है, मेरे को दिख रहा है 22 साल पहले मैं गुफा में से निकला था, हिमालय से आया था, आज दुनिया भर में फिर कई कंट्रीज के अंदर लाखों साधक ध्यान कर रहे हैं, हजारों सेंटर्स बन गए, मेरे को ये दिख रहा है, सकारात्मक दिख रहा है.
Und Swamiji sagt, und ich sehe, dass ich vor 22 Jahren im Himalaya aus einer Höhle rausgekrochen bin und jetzt kommen hunderttausende Leute, mich in der ganzen Welt zu treffen und wollen mich sehen und ich sehe diesen Fortschritt und meine Aufmerksamkeit ist auf diese Weiterentwicklung.
दूसरा ना प्रकृति से सोचो ना, प्रकृति को देखो ना, रात होता है, दिन होता है, दिन होता है, रात होता है, यानी एक क्रम चल रहा है. इसी प्रकार से अच्छी घटना घटेगी, बुरी घटना घटेगी, दोनों साथ साथ चले जाएगी, यही जीवन है.
Und wir können auch das an der Natur sehen. Es gibt einen Tag und es gibt die Nacht und dann gibt es wieder einen Tag und dann gibt es wieder Nacht. Also schlechte und gute Vorfälle, die geschehen gleichzeitig und die wechseln sich ab. Also es ist nicht, dass wir nur eine Seite haben können.
जीवन में सदैव अच्छी घटनाएं याद रखो, तो ऑटोमेटिकली क्या होगा, बुरी घटनाओं का चित्त ही नहीं जाएगा.
Und wir sollen uns immer an die guten Sachen im Leben erinnern und dann wird daraus eine Gewohnheit und dann werden wir uns nicht mehr an die schlechten Sachen erinnern.
हमारे यहाँ पे कहावत है, हनीमून का एक महीना याद करके पूरी जिंदगी काटना पड़ती.
In Indien gibt es ein Sprichwort, dass man diese eine Woche Flitterwochen, dass man die das Leben lang sich erinnern muss, um den Rest des Lebens zu überstehen.
तो पूरी जिंदगी हनीमून रहती है क्या, नहीं रहती?
Denn das ganze Leben ist nicht Flitterwoche.
तो वैसा है, जीवन के ना अच्छे क्षण याद रखो, बाकी जीवन काट.
Und genauso sollen wir es machen. Also was an guten Sachen uns passiert ist, die sollen wir das Leben lang uns dran erinnern. Und die schlechten Sachen, die sollen wir am besten einfach gleich vergessen.
Und tumko lagta hai, vibration, vibration. Vibrations ke kuch dushparinam bhi hai.
Und uns ja, mit den Schwingungen und mit der Energie, das kann auch eine negative Auswirkung sein.
Main jab bhi kabhi kitchen mein ghusta hu, Guru Maa bolti pehle bahar aao, nahi to tumhare aane ke baad namak dala hai ki nahi dala, main bhool jaati hu.
Guru Maa schickt Swamiji, wenn sie irgendwo hingehen, dann schickt sie ihn immer zuerst raus und sagt, Swamiji soll mal vorgehen, sonst habe ich Angst, wenn du rausgegangen bist, dass ich vergessen habe, das Salz zu streuen, um die Energien zu neutralisieren. Nächste Frage.
Swamiji, habe oft sehr, sehr große Schwierigkeiten mit anderen Menschen. Und ich habe das Gefühl, meine Frage ist, muss ich eigentlich erst mit anderen Therapeuten arbeiten? Natürlich, hier wird alles schreien, nein. Aber ich meine, ich habe das Gefühl, eventuell mit dieser Meditation, mit der Samapan-Meditation, dass ich da Dinge übergehe, die ich eigentlich erst erledigen muss, sagen wir mal mit einem Traumatherapeuten oder ja.
Oh, bol rahi unko dusre logo ke saath rehne mein takleef hota aur kathinai hota aur unko hamesha lagta ki meditation ke pehle kuch traumatherapist se milna jana chahiye, aisa unko lagta ki pehle aur kuch kaam baki hai karna, कुछ थेरेपी करना है और उसके बाद ही मेडिटेशन कर सकते हैं.
नहीं, मैं समझा नहीं प्रश्न.
Also Swamiji versteht diese
Frage. Unko kya takleef ho raha hai, maine meditation karne ke baad aisa.
Also hast du Schmerzen, hast du, was ist dein Problem?
Actually na short mein prashn batao, bahut bada prashn rehta hai, mere ko kood maar ke dhoondna padta hai usme prashn kaun sa.
अच्छा, समर्पण करने के पहले उनको लगता थेरेपिस्ट के पास जाना, क्योंकि उनके अंदर में इतना कचरा भरा है, इतना खराब एक्सपीरियंसेस पहले हो चुका, इसलिए वो सोच रही है पूरा समर्पित करने के पहले थेरेपिस्ट से मिलना चाहिए. जी बता रहे.
नहीं, प्रश्न क्या है इसमें?
या also Swamiji möchte einfach eine klare Frage, wo ist dein Problem, was
एकदम सीधा प्रश्न पूछो.
Okay, also reicht es?
वो पूछ रही है कि उनके साथ बुरी घटनाएं हुई है
मेरे
और
साथ
वो
भी
घटनाओं को देना चाहती है लेकिन उनको डर है कि अगर वो दे देगी तो उनकी मानसिक स्थिति कैसी होगी, क्या उनको पहले उन चीजों के साथ सामना करना चाहिए और फिर देना चाहिए आपको या ऐसे ही दे दे। तो वो पूछ रही है थेरेपिस्ट के पास जाए पहले सामना करे और फिर आपको दे दे।
देखो मैं एक बताता हूं, जैसे मान लो ये एक चिपकली है।
Also Swamiji erklärt es jetzt so, stellt euch mal vor, dieses Gerät jetzt in der Hand, das ist ein Gecko.
Chipkali ka ye jo part hai, adha part hai, pooch hai, wo uske saath tooti hui hai, wo iske saath jindagi mein kabhi bhi jud nahi sakti.
Also beim Gecko ist es so wie bei der Eidechse, die können manchmal ihren Schwanz verlieren, also ein Teil vom Schwanz.
Past life ka weight lekar ke upar chad rahi hai, to upar chadne mein usko takleef hogi na, kyunki past life ka weight uske upar hai.
Also in dem Schwanz ist ein Riss, der ist noch nicht ganz abgefallen, aber er ist kaputt und dieser Gecko, die können die Wände hochgehen und der geht jetzt die Wand hoch, der muss diesen Anhang vom Schwanz muss er mitschleppen und deswegen ist es schwierig für den
Gecko. Part, jitne jaldi chhod dege, utne jeevan smooth ho jayega. Vaise ye inka past life, jitne jaldi chhod denge, utne jaldi smooth ho jayenge.
Und also diesen Schwanz, je schneller dieser Gecko diesen restlichen kaputten Schwanz loslässt und fallen lässt, desto einfacher wird's für ihn da weiter die Wand hochzusteigen.
Dusra ek dhyan rakho, main tumhare atma ki maa hu.
Und also genauso schnell, möglichst schnell sollst du deine schlechten Erfahrungen von der Vergangenheit einfach loslassen und dann geht's für dich leichter
weiter. Jaise bhi ho, waise mujhe swikar hai. Kahin therapist ke paas jaane ka zarurat nahi.
Und Swamiji ist deine Mutter für deine Seele und also der nimmt dich einfach so an, wie du bist mit allen deinen Unreinheiten und du musst, wenn du zu Swami kommen willst, musst du nicht irgendwo zu einem anderen Therapeuten zuerst gehen.
Mere saath raho, mere sanidhya mein raho. Sanidhya ka artha, niyamit dhyan karo, niyamit meditation karo, sab chhut jayega.
Und also du sollst einfach nur zu Swami kommen, in seiner Nähe bleiben und Nähe heißt einfach, dass du regelmäßig meditierst, dann bist du mit Swami zusammen in der Meditation und dann wird alles dieser Last, Schwanz, der, was du mit dir rumschleppst, das wird einfach von dir abfallen.
Kuch nahi, niyamit dhyan karne ki avashyakta hai, sab automatically free ho jayega, kuch chhut jayega.
Es ist einfach nur nötig, regelmäßig zu meditieren und alles andere wird automatisch dann von dir abfallen.
Kahin aur jane ki zarurat nahi.
Und du musst nicht irgendwo anders hingehen.
Samjhe?
Hast du das verstanden?
जैसे रहते ना माँ के गोद में हम कीचड़ भरे पैर है तो भी गोद में चढ़ जाते कि नहीं, माँ नहीं बोलती कीचड़ भरे तेरे पैर है तू गोद में मत आ, ऐसा बोलती है?
Also das ist so wie wenn du zu deiner Mutter gehst und rennst und dich auf ihren Schoß sitzen willst und wenn du davor im Matsch gespielt hast, meinst du, die Mutter wird dich wegstoßen und sagen, ja, du bist ganz schmutzig, du darfst mir nicht auf den Schoß sitzen. Das wird eine Mutter nie so machen, die wird dich immer in den Arm nehmen, auf den Schoß nehmen, auch wenn du dreckig bist.
ठीक इसी प्रकार से मैं आपके आत्मा की माँ हूँ, अब जैसे भी वो मुझे स्वीकार.
Und genauso ist Swamiji, unsere Mama für unsere Seele und er nimmt uns ganz genauso an, wie wir sind, egal ob wir Dreck verschmiert sind oder wie auch immer, er wird uns immer annehmen, so genauso wie wir sind. Und wie Swamiji unsere Mutter ist, die Mutter von unserer Seele, das erklärt er uns jetzt.
Aapke sharir ko janma diya, wo ek aapki maa thi, wo aapke sharir ki maa hai.
Also wir haben eine Mutter, eine körperliche Mutter, sie hat unseren Körper geboren.
Kal aapke madhyam se aapko atma sakshatkar mila, to aapke atma ka janma kal hua hai, to Buddha Jayanti ke din aapka janam din hai, wo usko yaad rakhna.
Und gestern habt ihr die Erkenntnis der Seele gebeten und ihr habt die Erkenntnis der Seele gestern erlangt und das war an Buddhas Geburtstag. Und ihr habt an diesem Tag, könnt ihr jetzt euch daran erinnern, dass ihr an Buddhas Geburtstag die Geburt eurer Seele erlebt habt.
जैसे पक्षी रहते हैं ना, पक्षी के दो जन्म रहते हैं, जब माँ के पेट में से अंडे के रूप में निकलता है पहला जन्म, अंडे में से बच्चा निकलता है दूसरा जन्म.
Also wie bei den Vögeln, die werden zweimal geboren. Einmal, wenn das Ei aus dem Körper der Mutter rauskommt und das zweite Mal, wenn aus dem Ei dann das Küken ausschlüpft.
ठीक उसी प्रकार से मनुष्य के भी दो जन्म होते हैं एक जब माँ के पेट से निकलता है तो पहला जन्म शरीर का जन्म होगा दूसरा जब उसके आत्म साक्षात्कार मिलता है आत्मा का जन्म होता है तब उसका दूसरा जन्म
Genauso werden die Menschen auch zweimal geboren. Einmal, wenn der Körper geboren wird aus dem Körper der Mutter. Das ist die körperliche Geburt. Und die zweite Geburt ist, wenn die Seele erwacht. Und das ist dann die Geburt der Seele. Das ist der zweite Geburtstag. Und Swamiji ist unsere Mutter, die uns die Geburt der Seele erwacht. Die uns unsere Seele geboren hat.
तब कल्पना करो ना आप एक दिन के छोटे से बच्चे हो कल ही तुम्हारा जन्म हुआ है.
Und jetzt stellt euch vor, ihr seid ganz, ganz kleine Babys. Ihr seid erst gerade gestern geboren worden.
तुमको दूध पीना और रोना आता है बाकी कुछ नहीं आता.
Und wir können nur Milch trinken und schreien, sonst können wir nichts.
तुम्हारा कोई भूतकाल नहीं है कोई विचार नहीं है कुछ नहीं है.
Wir haben keine Vergangenheit, wir haben keine Gedanken, wir haben gar nichts.
एकदम छोटे बच्चे बनो.
Also werdet einfach zu ganz kleinen Kindern.
तभी परमात्मा के राज्य में आपको प्रवेश मिलेगा. ये जीसस क्राइस्ट ने कहा था.
Und dann könnt ihr ins Königreich Gottes aufgenommen werden, das hat Jesus gesagt.
और बोल.
Swamiji, aufgrund der Zeit müssen wir heute die Frage- und Antwort-Session beenden, aber morgen gibt es auch noch eine weitere Frage-Session für heute Nachmittag, Entschuldigung. I said tomorrow there will be another session. Question, also I meant afternoon.
So. अभी बाद में भी एक क्वेश्चन आंसर सेशन रखा गया आज के दिन में तो
मैं तो बैठू
हाँ also Swami Ji is here also wir müssen jetzt das Programm beenden und dann wir treffen uns ja noch mal später heute auch machen wir Shantipan
Antariksham Shanti Prithvim Shanti Apam Shanti Aushadaya Shanti Vanaspataya Shanti Vishvedeva Shanti Brahma Shanti Sarvam Pam Shanti Shanti Reva Shanti Sat Shanti Reti Om Shanti 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 Sarvarishta Sushanti Rava